आपण बसू शकता. मी एक प्रकारे प्रसन्न झालो जेव्हा आत आलो आणि पाहिले भाऊ मूळ आणि येथे या मंचावर असलेले सर्वजण मित्र ज्यांना मी खूप वर्षापासून जाणत आहे, ती खरोखरच एक सुसंधी आहे त्यांना आज रात्री येथे पाहण्याची. मला एक प्रकारे लहान असल्याची जाणीव होते की येथे उभे राहून बोलण्याकरिता जेथे माझ्या बरोबर असे दैवी शास्त्राचे विद्वान माझ्या पाठीमागे बसलेले असताना आणि कदाचित मी जेव्हा चूक करेन तर ते माझी चूक बरोबर करतील अशी मला आशा वाटते. आज रात्री आम्ही फारच आनंदी आहोत की काही विशेष व्यक्ती आमच्यामध्ये येथे आहेत. बहीण रोज आम्ही खाली येत होतो, मी भाऊ शो आणि त्याचा सहकारी यांच्या बरोबर होतो आज एका लहानशा भोजनाकरिता, आणि रस्त्यावर खाली जात असताना भाऊ विलियम म्हणाला की बहीण रोज फारच आजारी आहे, आणि आम्ही तिला काही क्षण पाहण्याकरिता गेलो. खाली गुडघे टेकले आणि ती तापाने पणपणत होती आणि खरोखरच आजारी. केवळ छोटीशी प्रार्थना केली आणि प्रभू आमच्याशी बोलला आणि म्हणाला ती बरी होणार आहे आणि उद्या रात्री ती तेथे उपस्थित असेल, आणि येथे आज रात्री ती आहे अगदी येथे बसलेली बरोबर आहे. भगिनी रोज केवळ एक मिनिट भर उभे राहा जेणेकरून ते आम्ही परमेश्वराचे आभारी आहोत. ती अंथरुणाला खिळून होती. ती म्हणाली तो त्या सैतानाने सर्व बाजूने मला प्रहार केले, येथे आले आणि अशा प्रकारे मानसिकरित्या थकून गेले, एक प्रकारचा घशाचा आजार आणि इत्यादी इत्यादी. परंतु प्रभूने तिला त्यामधून बाहेर आणले म्हणून त्याकरिता आम्ही आनंदी आहोत. त्या प्रिय परमेश्वराचे धन्यवाद करीत आता आम्ही फारच चांगला समय घालवीत आहोत, आणि उद्या रात्री आम्ही रामडा येथे जाणार आहोत. आणि आता विसरू नका, सभा उद्या येथे रात्री असणार नाही, ती रामडा येथे असेल, आणि त्यानंतर दुसऱ्या रात्री संमेलनाची सुरुवात होईल. मला आणखीन एक रात्र दिली गेली आहे, तुम्हाला ठाऊक आहे. म्हणून गेल्या रात्री मी प्रमाणाच्या खूप बाहेर गेलो. मी एक प्रकारे एक छोटेसे आश्वासन स्वतःशीच ठरवले की वर्षाच्या प्रथम पासून की मी केवळ ते संदेश छाटून टाकणार आहे. 3 किंवा 4-5 तासापासून कदाचित 30 ते 40 मिनिटे एवढे. आणि जसे मी तुम्हाला गेल्या रात्री सांगितले, रविवारी माझ्या पत्नीने प्रतिक्रिया केली, माझ्याकडे व्यक्त केली, म्हणाली तुम्ही खरोखरच छान केले. तर मग नक्कीच मी काल रात्री आलो आणि खराब केले. पहा वेळेनुसार मी 55 मिनिटे बोलत होतो 30 ऐवजी गेल्या रात्री. खाली येत असताना आज रात्री बिली म्हणाला तुम्ही आज कोणत्या विषयावर बोलणार आहात. मी म्हणालो ठीक आहे, माझ्याजवळ येथे काही छोट्या टिप्पण्या लिहिलेल्या आहेत आणि काही शास्त्र वचने, मला ठाऊक नाही त्यांच्यापैकी काही 4 किंवा 5 वेगळे वेगळे संदेश. मला वाटते जेव्हा मी तेथे जाईन आणि पाहिन काय चालेल आहे ते. म्हणाला तुम्ही आश्वासन दिले आहे प्रार्थना करण्याचे त्या सर्व आजारी लोकांकरिता. मी म्हणालो होय महाशय, तुझ्याजवळ किती कार्ड आहेत. म्हणाला 200. मी म्हणालो की आज रात्री त्यांच्याकरिता सुरुवात करावी हे बरे राहील. आणि तो म्हणाला आता लक्षात ठेवा तुम्हाला बोलण्याकरिता फक्त 15 मिनिटेच मिळतील. म्हणाला तुम्ही त्यापैकी उरलेली बाकी काल रात्री घेतलीत 15 मिनिटे. ठीक आहे, आपल्याला घाई करायला हवी. मी करायला नको काय. ठीक आहे, आम्ही तुम्हाला एक आश्वासन दिले आहे की आम्ही प्रार्थना करू त्यांच्याकरिता ज्यांच्या जवळ प्रार्थना कार्डे आहेत, आणि आम्ही आहोत आणि आम्ही आश्वासनाशी बांधले गेले आहोत. नक्कीच आम्ही त्या सर्वांना या सर्व रांगांमधून घेऊन येऊ शकत नाही, आणि त्यांना वैयक्तिकरित्या बोलवायला मी सुद्धा समर्थ नाही. बाहेर प्रेक्षकांमध्ये जरी पवित्र आत्म्याने मला ते देऊ केले तरी सुद्धा मी केवळ ते करण्यासाठी उभा राहू शकत नाही. ते माझ्याकरिता खूपच भारी आहे. आणि परंतु आम्ही सर्वजण या सर्व गोष्टींशी परिचित आहोत. आम्ही जाणतो की परमेश्वर अद्याप ही परमेश्वर आहे. ते नाही की आरोग्य देते, ते आहे ते फक्त विश्वास बांधते की आम्ही जाणीव करून घ्यावी की आम्ही त्याच्या उपस्थितीत आहोत. आणि आम्ही आज रात्री त्या सर्व आजारी लोकांसाठी प्रार्थना करणार आहोत, त्या प्रत्येकासाठी ज्यांच्याकडे ही प्रार्थना कार्डे आहेत प्रार्थना करण्यासाठी. आणि नंतर उद्या रात्री रामडा येथे आम्ही अधिक कार्डे देण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि प्रार्थना करण्यास सुरुवात करणार आहोत येथे असलेल्यांकरिता, कारण अद्याप ही माझ्याकडे उद्याची रात्र आहे. आणि मला वाटते माझ्याकडे संमेलनाची एक रात्र आहे, कदाचित सकाळी न्याहारीची वेळ सुद्धा. ते त्यावर अवलंबून आहे कशा प्रकारे गोष्टी घडतील. तेथे काही आहेत व्यक्त्यांपैकी कोणी एक जो कधीही समोर आले नाहीत, तर अद्याप नाही मला नाही वाटत भाऊ हंबर किंवा तो आहे हॅम्बर्गी हॅम्बर्गी कॅशेस हॅम्बर्गी. ती सर्व चुकीचे बोललो. ते जर्मन नाव आहे. माझ्या अंदाजे ते जर्मन नाव आहे. म्हणून मला एक प्रकारे जोर देऊन उच्चारले पाहिजे होते. जसे आम्ही ते म्हणतो आविर्भावाबद्दल समक्ष त्याच्याकरिता. तर मग आम्ही प्रभूमध्ये अद्भुत रीत्या समय घालवित आहोत. जरी तुम्हा सर्वांकरिता जर आज रात्री येथे काही अनोळखी व्यक्ती असतील तर आम्ही खरोखर आनंदित आहोत की तुम्ही आमच्या मध्ये आहात आणि विश्वास करतो की तो प्रभू तुम्हाला आशीर्वाद देईल. मी प्रार्थना करतो की या इमारतीमध्ये कोणीही आजारी व्यक्ती असणार नाही जेव्हा आज रात्री आम्ही ती सोडू. की आमचा प्रभू खाली उतरून येईल त्याच्या महान सामर्थ्यासहित आणि सर्व आजारी आणि सर्व पिडलेल्यांना बरे करील. येथे काही काळापूर्वी मी प्रत्येक व्यक्तीला विशेष मुलाखती करिता बोलवून घेत असे. अशा काही कठीण बाबी की ज्यातून आम्हाला मार्ग सापडत नसे. नंतर ते इतक्या जलद रीतीने सफल झाले. प्रभू त्यावर आशीर्वाद देत राहिला तोपर्यंत की असे झाले की 300 ते 400 लोक थांबून राहत असत. आणि नंतर मग लोकांच्या भावना दुखावत असत कारण त्यांना थांबावे लागत असे. कदाचित इतका वेळ लागे की तुम्हाला कदाचित 1 किंवा 2 वर्षे थांबावे लागत असे जेणेकरून त्यामध्ये जाण्याकरिता. पहा सभेच्या मधल्या वेळात केवळ त्यांना मुलाखतींसाठी घेत असू आणि आम्ही केवळ थांबून राहत असू आणि प्रभूसाठी वाट पाहत असू जोपर्यंत तो आम्हास अगदी तंतोतंत सांगित असे की बाब काय आहे. त्यात मुळीच संशय नाही. आज रात्री असे लोक येथे बसलेले आहेत की ते अशा प्रकारच्या विशेष मुलाखतीत असत. येथे आहेत का? आम्हाला पाहू द्या. तुम्ही तुमचे हात वर करा. त्या विशेष मुलाखतीत असलेले होय तेथे बसलेले म्हणून आणि त्यांना माहित आहे ते बरोबर आहे. आम्ही केवळ थांबून हे पाहण्याकरिता की प्रभू काय म्हणतो ते ती गोष्ट काय आहे. आणि नंतर मला येथे थांबणे भाग पडले काही काळापूर्वी. मी बिलीला सांगितले की यापुढे खासगी मुलाखत घेणे शक्य होणार नाही. समजले? मी नुकतीच 25 ओलांडी आहे आता दुसऱ्या वेळेस आणि तिसऱ्या वेळेच्या दिशेने मार्गक्रमण करीत आहे. आणि म्हणून जसे तुम्ही थोडेसे वृद्ध होता का तुम्ही करू शकत नाही. तुम्ही कशाही रीतीने तुम्ही जसे पूर्वी करू शकत होता तसे करू शकत नाही. तुमची पावले आखूड पडतात आणि नक्कीच भाऊमूर त्याबद्दल अद्यापही काही जाणत नाही. ते मला वाटते आम्ही कुठेतरी आसपास त्याच वयाचे आहोत. परंतु खूपसे पाणी नदीतून खाली वाहून गेलेले आहे. जेव्हापासून तुम्ही आणि मी आणि भाऊ ब्राऊन येथे आम्ही पहिल्यांदा आल्यापासून भाऊ आउटलॉ बरोबर आणि भाऊ ग्रेसिया आणि भाऊ फ्युलर मी स्वतःशी विचार करतो जर ते भाऊ आज रात्री येथे असतील. भाऊ ग्रेसिया भाऊ फ्युलर भाऊ आउटलॉ ते येथे आहेत का? जर येथे असाल तर तुमचे हात वर करा. होय तेथे भाऊ फ्युलर आहेत. विश्वास करतो जर मी चूक करीत नसेल तर भाऊ आउटलॉ या येथे आहेत. भाऊ ग्रेसिया मी विश्वास करतो जर त्यांनी फिनिक्स सोडले मला वाटते ते बरोबर आहे. त्याने फिनिक्स सोडले आणि ते कॅलिफोर्निया येथे आहेत. ठीक आहे. ते खरोखरच भव्य दिवस होते आणि मी अद्याप ही विश्वास करतो जो संदेश मी तेव्हा दिला होता येशू ख्रिस्त काल आज व युगानयुग सारखाच आहे. माझ्या अंदाजे ते त्याच सुमारास होते. ठीक आहे. बेकी एक बाळ असताना ही गोष्ट जवळजवळ 19 वर्षाच्या सुमारास होती आणि आता ती एक मोठी प्रौढ लठ कुरू मुलगी आहे. तेथे बाहेर कोठेतरी बसलेली 19 वर्षे वयाची आहे. तू कोठे आहेस बेकी? ओहो असे बोलण्याकरिता ती मला चांगलेच फैलावर घेईल. मला वाटते तिला माझ्या खांद्यावर घेतलेले. मला आज रात्री खात्रीने त्याच प्रकारचे काम करावयास लागेल. मला आठवते एका रात्री भाऊ ग्रेसियांच्या मंडळीमध्ये एक लहान सहान बालिका होती आणि मी म्हणालो आज रात्री आम्ही एक आंतरराष्ट्रीय सभा घेणार आहोत. मी म्हणालो मी स्पॅनिश लोकांशी बोलत आहे आणि मी म्हणालो माझी पत्नी येथे एक जर्मन आहे. मी म्हणालो मी एक आयरिश आहे आणि मी म्हणालो आणि माझी छोटी मुलगी एक इंडियन आहे आणि ती बेकी होती. तेव्हा मी जेव्हा पाठीमागच्या दारी गेलो तेथे बाहेर एक मेक्सिकन छोटी मुलगी होती. म्हणाली भाऊ ब्रॅनम म्हणालो होय प्रिये तुला काय हवं आहे? म्हणाली तुम्हाला असे वाटत नाही का की तुमची मुलगी थोडीशी फिकट आहे इंडियन म्हणून घ्यावयास? ती उत्तम अंगकांतीची आहे मला माहित आहे. आणि मी म्हणालो केवळ काम करण्यात ती इंडियन आहे. ठीक आहे. आम्ही आभारी आहोत की पुन्हा आज रात्री येथे उपस्थित आहोत. आता आम्ही वचनाजवळ जाण्यापूर्वी आम्ही त्याच्याजवळ जाऊया, कारण तो वचन आहे. जेव्हा वचन प्रकट केले जाते ते तुमच्यामध्ये आहे. जसे आम्ही गेल्या रात्री विसंगतीच्या बीजा संबंधी पाहिले, तुम्हाला ते आवडले? ते त्या प्रभूचे आशीर्वाद. मला खरोखरच आवडले तो संदेश तुम्हाकरिता आणताना. आणि आम्ही पाहिले बीज काय आहेत ते. आता आज रात्री कोणाची विशेष विनंती असेल, केवळ काहीतरी विशेष, कदाचित तुमच्यापैकी काही आज या रांगेतून प्रार्थनेकरिता जाणार असाल. म्हणा, परमेश्वरा दया कर, जेव्हा मी माझ्यासाठी प्रार्थना केली जावी म्हणून येईन. माझा विश्वास उभारू दे त्या शारीरिक दुर्बलतेस भेटण्याकरिता. आणि कदाचित कोणाची तरी प्रिय व्यक्ती आजारी आणि कशाने तरी पीडित असेल, तुम्ही तुमचा हात उंच कराल, जेणेकरून परमेश्वर केवळ खाली दृष्टी टाकेल आणि म्हणेल. आता जर ते तुम्हाला माहित नाही, हे पाहत असताना मला कसे वाटते, केवळ पहा त्या येथे असलेल्या गरजांकडे. सेवक बंधू हो, केवळ त्यांच्याकडे दृष्टी टाका. समजले? आता जर हे बघून माझ्या भावना अशा प्रकारे बनतात, तर यामुळे आमच्या पित्याला काय वाटेल? निश्चितच. आता आम्ही प्रार्थना करूया. प्रिय येशू, आता आम्ही त्या दयेच्या महान सिंहासनाच्या जवळ येत आहोत, त्या संपूर्ण सिद्ध नावाच्या द्वारे, कारण तेथे दुसरे कोणतेही नाव मनुष्यांमध्ये दिलेले नाही जेणेकरून आमचे तारण होऊ शकेल, परंतु फक्त ह्याच प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावे. आणि आम्ही त्याच्या नावात येत आहोत. आणि आम्ही विनंती करतो स्वर्गीय पित्या, की तू आमचा स्वीकार करशील आज रात्री, जसे तुझी विश्वासणारी लेकरे. आणि आमचा अविश्वास क्षमा कर प्रभू, आज रात्री त्याबद्दल सहाय्यता कर, की ते शक्य होईल की आम्ही संपूर्णपणे परमेश्वराच्या प्रत्येक शब्दावर विश्वास ठेवू आज रात्री, त्या सर्व गोष्टींकरिता ज्यांची आम्हाला गरज आहे. तू जाणतोस या हाताखाली काय आहे जे उंच केले गेले आहेत. तेथे आजार आहे, त्यांच्यापैकी काहींचे घरगुती समस्या आहे, त्यांच्यापैकी काही आर्थिक अडचणीत आहेत, त्यांच्यापैकी काही थकलेले आहेत, कदाचित काही प्रभूपासून दूर गेलेले आहेत, काही पापी आहेत. जी काही गरज असेल ती तू कोणत्याही शत्रूचा सामना करण्यास त्याहून प्रबल आहेस. म्हणून आम्ही मागतो प्रभू की आज रात्री की आम्ही आमच्या शत्रूंना ओळखून घेऊ. प्रत्येक जण पराभूत झालेला आहे, अगदी स्वयं मृत्यू सुद्धा. आणि की आम्ही अत्यंत विजयी आहोत त्याच्यामध्ये, ज्याने आम्हावर प्रीती केली आणि स्वतःला अर्पण केले आमच्याकरिता, आम्हाला धुवून काढले त्याच्या रक्तामध्ये. आम्ही विनंती करतो प्रभू की सर्व अविश्वास, सर्व संशय, सर्व गोंधळ, ते सर्व काही जे परमेश्वरासारखे नाही, आज रात्री आमच्यापासून दूर उडून जाओ, की त्या पवित्र आत्म्याला अधिकार मिळून आमच्या हृदयात प्रवेश करू दे, जेणेकरून तो आमच्याशी एक गूढरित्या बातचीत करू, जेणेकरून त्याच्या सामर्थ्यानिशी तो आमच्याशी बोलू दे, जेणेकरून तो जे आत्मिकरित्या मेलेले आहेत त्यांना पुनरुत्थित करू दे, जे आजारी व पीडित आहे त्यांचे आरोग्य परत आणू दे, लटपटणारे गुडघे वर उचल, ते थकलेले हात जे खाली लोंबकळत आहेत, आणि एक आनंदाचा समय येऊ दे असे कर. आज रात्री तो फुटून बाहेर पडू दे प्रभू, ही जागा सोडून रामना हॉटेलकडे जाण्याकरिता, आणि सुरुवात कर अशा एका सर्वात महान संमेलनाची की जे या शहरात कधीही झालेले नाही. प्रभू, जेव्हा आम्ही एकत्र जमलेले असताना आणि प्रार्थना करीत असताना तू म्हणालास, जर ते लोक जे माझ्या नावाकरिता बोलावले गेलेले आहेत ते स्वतःला एकत्र करतील आणि प्रार्थना करतील, तर मी स्वर्गातून ऐकेन. आणि परमेश्वरा, आम्ही प्रार्थना करतो की हे असेच होईल आज रात्री. आता पित्या, जसे आम्ही वचन वाचणार आहोत, परंतु तुझ्याशिवाय कोणीही त्याचा अर्थ लावू शकत नाही, तू स्वतःचा अर्थ लावणार आहेस. आणि आम्ही विनंती करतो की तू आमच्यासाठी त्या गोष्टींचा अर्थ लावशील ज्या आम्ही आज रात्री वाचणार आहोत, कारण आम्ही हे प्रभू येशूच्या नावे मागतो, आमेन. आता जर तुमच्यापैकी पुष्कळशा जणांना शास्त्र वचन लिहून घ्यावंस आवडते, जेव्हा एखादा सेवक वाचतो, आणि मला हे आवडेल तुम्हाकरिता आज रात्री जर तुम्ही इफिसी करास पत्र उघडाल. आणि गेल्या रविवारी मी इफिसी करार संबंधी बोलत होतो की कशा प्रकारे यहोशुआचे पुस्तक जुन्या करारात इफिसी करार पत्र असे होते, आणि ते कशा प्रकारे एक सोडवणुकीचे पुस्तक होते आणि सोडवणुकीचे दोन वेगळे भाग आहेत, ज्यामधून बाहेर येणे आणि ज्यामध्ये प्रवेश करणे. प्रथम तुम्हाला बाहेर येणे भाग आहे. काही लोक स्वतः बरोबर जग सुद्धा आतमध्ये घेऊन येऊ पाहतात, परंतु तुम्हाला जगाच्या बाहेर येणे भाग आहे. ख्रिस्तामध्ये प्रवेश करण्यासाठी तुम्हाला अविश्वासामधून बाहेर येणे जरुरी आहे. विश्वासाच्या आत प्रवेश करण्यासाठी तेथे कोणतीही एकही वस्तू तुमच्या मार्गात नसावी. खरोखर अस्सल विश्वासाकरिता तुम्हाला प्रत्येक गोष्ट संपूर्णपणे पाठीमागे सोडणे जरुरी आहे जी परमेश्वराच्या वचनाच्या विरोधात्मक आहे. विश्वासाच्या आत प्रवेश करण्यासाठी आणि ते यहोशवाचे पुस्तक होते, इफिसीकरांचे पत्र, जुन्या करारा, जेथे मोशे नियमशास्त्राचे दर्शक आहे. कोण्या एकाच सुद्धा वाचवू शकला नाही, परंतु कृपा करू शकली. आणि येथे यहोशवा हा शब्द येशू सारखाच आहे, यहोवा धारण करता. आणि आता नंतर आम्हाला आढळून येते की आम्ही आता दुसऱ्या इफिसीकराकडे येत आहोत. दुसरा इफिसीकर आता येथे ते आमच्या बुद्धिमान सांप्रदायात आणि इत्यादी सर्व आणि आमचे सर्व शैक्षणिक कार्यक्रम त्यांच्या याद्यांकडे आलेले आहेत. तर आमच्याकडे पुन्हा एक इफिसीकराज असायलाच पाहिजे. आमच्याकडे एक निर्गमन असायलाच पाहिजे, बाहेर पडण्याकरिता आणि आत प्रवेश करण्याकरिता, रॅप्चर वर उचलले जाण्याकरिता. आता आम्ही आज रात्री वाचणार आहोत इफिसीकरांचे पत्र याच्या दुसऱ्या अध्यायापासून. मी केवळ असे सांगत होतो की जेणेकरून तुम्हाला तो मुद्दा मिळू शकेल किंवा त्या अध्यायाकडे वळण्याकरिता. तुम्ही आणि त्याने तुम्हाला प्रज्वलित केले जे तुम्ही अपराध व पाप यात मेलेले होता, ज्यांच्यामध्ये तुम्ही पूर्वी चालत होता या जगाच्या रहाटीप्रमाणे, त्या अवकाशातील सत्तेच्या अधिकाऱ्याप्रमाणे. तो आत्मा जो आता आज्ञाभंग करणाऱ्या संतानामध्ये कार्य करीत आहे, त्यांच्यामध्ये आम्ही सर्व पूर्वी आपल्या देहवासनेप्रमाणे चाललो, देहाची आणि मनाची इच्छा तृप्त करीत आणि स्वभावाने इतरांप्रमाणे क्रोधाची संताने होतो. परंतु परमेश्वर जो दयेविषयी धनवान आहे, त्याच्या महान प्रीतीमुळे त्याने आमच्यावर त्या प्रीतीसह प्रेम केले. आम्ही पापामध्ये मेलेले असताना सुद्धा त्याने आम्हाला त्याच्या बरोबर एकत्र जिवंत केले, किंवा आम्हाला ख्रिस्ता बरोबर एकत्र जिवंत केले. कृपेद्वारे आमचे तारण झाले. त्याच्यामधून काही घेऊ इच्छितो किंवा त्या वचनाचा काही भाग. परंतु परमेश्वर, तो परमेश्वर जो दयेविषयी धनवान आहे, माझी इच्छा आहे तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्यावी. येथे त्या संदेशाच्या संबंधी खरे म्हणजे प्रेषित पॉल जो त्याने कशा प्रकारे या संबंधी उल्लेख केला आहे की कसे त्याने तुम्हाला प्रज्वलित केले जे एकेकाळी मेलेले होता, आणि तुम्हाला प्रज्वलित केले जे एकेकाळी मेलेले होतात, अपराध व पाप यात मेलेले, जगाच्या गोष्टीच्या मागे धावत, शरीराच्या वासनेत आणि मनाच्या वासना पूर्ण करीत केले. काय कारणामुळे हा बदल झाला मला समजले, आणि काय कारणामुळे ते झाले. एकेकाळी मेलेले असताना त्यापासून प्रज्वलित करण्याकडे, प्रज्वलित करणे म्हणजे जिवंत करणे. तेथे एक बदल झाला मृत्यूपासून जीवनाकडे. तेथे दुसरा कोणीही नाही, तेथे दुसरी कोणतीही गोष्ट नाही जी एखादी व्यक्तीमध्ये घडू शकेल इतकी महान याप्रमाणे की ज्याला मृत्यूपासून जीवनात बदलून टाकेल. एक मनुष्य जर तो मरत होता शारीरिकरित्या आणि शारीरिकरित्या बरा होऊ शकला, तर ही एक महान गोष्ट होऊ शकेल. परंतु या गोष्टीप्रमाणे महान कोणतीही नाही जेव्हा तो आत्मिकरित्या मेलेला आहे आणि परमेश्वराने त्याला प्रज्वलित केले जीवनासाठी. तुम्ही एकेकाळी भूतकाळात मेलेले होता, तुम्ही मेलेले होता. येथे आज रात्री असलेल्यांपैकी पुष्कळसे जण सुद्धा एकेकाळी पाठीमागे पाहू शकतील आणि जाणतील की तुम्ही मेलेले होता. परंतु आता आज रात्री तुम्ही मेलेले का नाही, जसे तुम्ही त्यावेळेस होता. तुम्ही त्या प्रकारे होण्यास पात्र होता, कारण तुम्ही एक पापी होता. परंतु परमेश्वर जो दयेविषयी धनवान आहे, तीच तर आहे, तीच तर गोष्ट आहे. परमेश्वर जो दयेविषयी धर्मान होता, या सर्व गोष्टी ज्या आम्ही होतो, परंतु परमेश्वर त्याने तो बदल अगदी तेथेच केला. परमेश्वर जो दयेविषयी धर्मान आहे, मी त्याकरिता खूपच आनंदी आहे की तो दयेविषयी धनवान आहे. जर तो केवळ पैशाने धनवान असता, जर तो केवळ भौतिक गोष्टीत धनवान असता, त्यामध्ये तो आहेच. परंतु यद्यपि सर्वात महान गोष्ट अशी की तो दयेविषयी धनवान आहे. ओ किती महान तो शब्द आहे. कशा प्रकारे आम्ही एकेकाळी मेलेले होतो आणि आम्ही बोलत होतो त्या संबंधी त्या दुसऱ्या रात्री की कशा प्रकारे बीज मरणे जरुरी आहे आणि प्रत्येक गोष्ट जी त्या जीवनाच्या बीजाच्या सभोवती ती केवळ मरणेच जरुरी नाही परंतु कुजणे जरुरी आहे. तर ते कुजत नाही तर ते जिवंत राहू शकत नाही. आणि कुजणे म्हणजे संपूर्णपणे नाहीसे होणे, ते संपूर्ण गेलेले आहे. आणि जोपर्यंत आम्ही अशा ठिकाणी पोहोचतो की जेथे आमच्या स्वतःच्या कल्पना आणि आमचे स्वतःचे विचार संपूर्णपणे नाहीसे होतात आणि ते आमच्या पासून कुजून जातात, तेव्हा ते जीवनाचे बीज जगण्यास सुरुवात होते. आता मी कदाचित एक छोटासा सिद्धांत केवळ इथे घुसवू शकतो, परंतु मी करीत नाही. जर तुम्ही विश्वास करत नाही, सर्व ठीक आहे, ते निव्वळ बरोबर आहे. मी तसे विश्वास करतो. मी विश्वास करतो की एक मनुष्य जेव्हा तो या जगात जन्माला येतो, तेव्हा जेव्हा तुम्ही एक लहान बाळ असता जगामध्ये जन्माला येता, तुम्ही तेथे असू शकत नाही परमेश्वराच्या पूर्व ज्ञानाशिवाय. कारण तो अमर्यादित आहे आणि तो सर्व गोष्टी जाणतो. आणि जेव्हा ते लहान बाळ या जगात जन्माला येते, तेथे त्या बालकात काहीतरी असते. तर त्याला कधी जीवन प्राप्त व्हायचे असेल, तेथे काहीतरी तेथे आत एक लहानसे तेव्हा त्या बालकाच्या आत असते. त्याच्या पाशी तो येतो, लवकरच किंवा उशिरा ते लहानसे बीज त्याच्या मध्ये असते. आता जर तुम्ही घ्याल, शास्त्रवचन त्याबद्दल स्पष्टपणे जाहीर करते. आता जर आज रात्री तुमच्याकडे सार्वकालिक जीवन असेल, जर आमच्याकडे सार्वकालिक जीवन असेल, तर मग आम्ही नेहमीच होतो. कारण ते फक्त एकच स्वरूपाचे सार्वकालिक जीवन आहे. आम्ही नेहमीच होतो आणि आम्ही त्या हेतू करिता होतो, कारण आम्ही त्या परमेश्वराचे एक भाग होतो. आणि परमेश्वरच केवळ एक वस्तू आहे जी सार्वकालिक आहे. आणि मल्किसदेकाने अब्राहमापासून दशमांश घेतला त्याप्रमाणे, आणि तो त्याचा पणतू लेवी याने दिले असे गणण्यात आले. सो अद्याप ही अब्राहमाच्या कटिबंधात होता, त्याने दशमांश दिला कारण तो अद्याप अब्राहमाच्या कटिबंधात होता जेव्हा अब्राहम मल्किसदेकास भेटला. मला त्या विषयावर बोलायचे आहे. त्या दुसऱ्या ठिकाणी एखाद्या सकाळी हा मल्किसदेक कोण आहे? आता ते लक्षात घ्या, फार पूर्वी परमेश्वराला माहित होते हा मुलगा येणार होता, त्याला सर्व गोष्टी ठाऊक आहेत. आता आम्ही परमेश्वराचा एक भाग आहोत. तुम्ही नेहमीच होता, तुम्हाला ते आठवत नाही कारण तुम्ही परमेश्वरामध्ये एक गुणधर्माच्या स्वरूपात होता. तुम्ही फक्त त्याच्या विचारांमध्ये होता. तुम्ही स्वतःचे नाव जर कधी ते जीवनाच्या पुस्तकात होते, तर तेथे या जगाचा पाया घालण्यापूर्वी घातले गेले. त्याला ठाऊक होते तुम्ही काय होता. मी केवळ हे बोलत आहे सिद्धांतांची भेसळ करण्याकरिता नव्हे, परंतु ती सरळ करण्याकरिता, जेणेकरून आम्ही या भय आणि भीतीपासून दूर जाऊ. तुम्हाला ठाऊक नाही तुम्ही कोण आहात ते. तुम्ही काहीतरी बनणार नाही, परंतु आता तुम्ही परमेश्वराचे पुत्र आहात. समजले? तुम्ही नेहमीच परमेश्वराचे पुत्र होता. समजले? कारण जेव्हा तुम्ही सुरुवातीस परमेश्वराजवळ त्याच्या विचारात होता, तुम्ही असायलाच पाहिजे. तुमचा काही अंश, तुमचे जीवन जे आता तुम्हामध्ये आहे, ते पूर्वी परमेश्वराबरोबर असायलाच पाहिजे. ठीक आहे, तेव्हा त्याने तुम्ही पृथ्वीवर भौतिक स्वरूपात येण्यापूर्वीही तेथे दुसरे काही होण्यापूर्वी, परंतु परमेश्वर तुम्ही त्याच्या गुणधर्मापैकी एक होता. त्याला ठाऊक होते तुमचे नाव काय असेल ते. त्याला ठाऊक होते तुमच्या केसांचा रंग कोणता असेल. त्याला सर्व काही ठाऊक होते तुमच्या बद्दल. केवळ एकच गोष्ट घडली, ती जेव्हा तुम्ही एक पापी असताना तुमच्यापैकी पुष्कळ जण माझ्याशी आज रात्री संगती करू शकता या विचारांवर. जेव्हा तुम्ही एक लहान बालक होता किंवा एक लहान बालिका, तुम्ही स्वभावती हिंडत फिरत असताना आणि तेथे काही गोष्ट असू शकतील की ते निव्वळ ज्या दुसऱ्या मुलांना फारशी त्याची पर्वा वाटली नसेल असे दिसून आले की तेथे काहीतरी तुम्हा मध्ये होते ज्याने आक्रोश केला. तेथे कोठेतरी परमेश्वर होता यद्यपि तुम्ही एक पापी होता. तुम्हाला ते आठवते का? निश्चितच. आता ते काय होते? ते होते त्या लहान स्वरूपाचे जीवन जे तेव्हा तुम्हा मध्ये होते आणि त्यानंतर एक थोड्या वेळानंतर तुम्ही स्वार्थ ऐकली. कदाचित तुम्ही मंडळीत गेलात, तुम्ही हे किंवा ते उचलले आणि एका सांप्रदायातून दुसऱ्या सांप्रदायाकडे गेलात. परंतु एके दिवशी तुम्ही परमेश्वराचा भाग असल्यामुळे तुम्ही वचनाचा अंग असणे भागच आहे. आणि जेव्हा तुम्ही वचन ऐकले तुम्हाला माहित झाले तुम्ही कोठून आलात, तुम्हाला ठाऊक झाले सत्य काय होते ते. तुम्ही नेहमीच होता, ते बीज नेहमीच तुमच्या आत होते. त्या वचनाकडे पाहिले, जे वचन तुमच्या आत होते, जे जगाच्या पाया घालण्यापूर्वी पासून होते. तुम्ही वचन पाहिले आणि त्या वचनाकडे आलात. राजा लहानशा गरुडाच्या कथेसारखी की कशा प्रकारे तो छोटासा गरुड एका कोंबडीच्या खाली उभून बाहेर पडला आणि तो लहानसा गरुड कोंबडीच्या पिलांबरोबर फिरला. तो त्या कोंबडी क्लक क्लक असे करी आणि तो तिचे क्लक क्लक करणे समजू शकला नाही. आणि त्या कोंबडीची ती छोटी पिल्ले त्यांचे ते खाणे धान्याच्या कोठाराच्या आवारात करीत असत. तो ते समजू शकला नाही कसे काय त्यांनी ते केले ते. परंतु ते काहीतरी त्याच्या आत होते, ते वेगळे दिसत होते त्या कोंबडीच्या पिल्लाकडे होते त्यापासून. कारण अगदी सुरुवातीपासूनच तो एक गरुड होता. ते बरोबर आहे. एक दिवस त्याची आई त्याचा शोध करीत आली आणि जेव्हा त्याने त्या गरुडाची आरोळी ऐकली त्या कोंबडीच्या क्लक क्लक करण्यापेक्षा ती वेगळी होती. आणि त्याच प्रकारे ते असते प्रत्येक नव्याने जन्मलेल्या विश्वासू संबंधी. तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्ही सर्व प्रकारचे दैवी सिद्धांत ऐकू शकता आणि सर्व प्रकारची मनुष्य निर्मित विसंगती. परंतु जेव्हा ते वचन तेथे प्रकाशते नंतर तेथे काहीतरी पकड घेते, तुम्ही त्याच्या जवळ येता. तुम्ही एकेकाळी पापामध्ये मेलेले होता. ते जीवन त्याने प्रज्वलित केले. तेथे प्रथम एक जीवन असायलाच पाहिजे जे प्रज्वलित करण्यासाठी परमेश्वर त्याच्या पूर्व ज्ञानाद्वारे सर्व गोष्टी जाणत होता आणि आम्हाला पुत्र व कन्या होण्याकरिता अगोदरच नेमून दिले होते. जे तुम्ही एकेकाळी पाप व अपराध यांच्यामध्ये मेलेले होता, ज्यात आम्ही सर्व आमच्या भूतकाळ घालविला, परंतु त्याने प्रज्वलित केले. पौलाकडे पहा, जेव्हा पौल एक महान दैवी अभ्यासक होता, परंतु जेव्हा तो त्या शब्दाच्या समोरासमोर आला येशूच्या, तो प्रज्वलित झाला. तो अगदी ताबडतोब जीवनात आला कारण तो त्यासाठी नेमला गेलेला होता. तो वचनाचा भाग होता आणि जेव्हा वचनाने वचनाला पाहिले तो त्याचा स्वभाव होता. आणि त्या कोंबडीचे सर्व क्लकक्लक करणे त्या सनातनी मंडळांमध्ये त्याचा काहीही परिणाम त्याच्यावर झाला नाही. त्याने वचन पाहिले होते, ते त्याचा अंग होते. तो एक गरुड होता, तो एक कोंबडीचे पिल्लू नव्हता. तो केवळ त्यांच्या बरोबर धान्याच्या कोठाराच्या अंगणात होता, परंतु सुरुवातीपासूनच तो एक गरुड होता. मी त्यासारखीच एक गोष्ट ऐकली, मी आशा करतो ते अधार्मिक वाटणार नाही. एका बदकाविषयी जो एका कोंबडीच्या खाली जन्माला आला एके वेळेस, तो समजू शकला नाही. एक विचित्र दिसणारा लहानसा सोबती विलक्षण मनुष्य आणि त्याला समजले नाही माती आणि इतर गोष्टींविषयी. ते धान्याच्या कोठाराच्या आवारात खेळत असत. परंतु एक दिवस त्या वृद्ध कोंबडीने आपल्या लहानग्या पिल्लांना त्या कोठाराच्या पलीकडे बाहेर घेऊन गेली आणि त्याला पाण्याचा सुगावा लागला. ठीक आहे. आणि त्याने त्या पाण्याकडे धाव घेतली. जेवढे शक्य होईल तेवढ्या त्वरेने तो गेला. का? तो त्यापूर्वी कधीही तळ्यावर गेला नव्हता, तो कधीही पाण्यात गेला नव्हता, परंतु तो एक बदक होता मूळ स्वरूपात. त्याला फक्त एकच गोष्ट करायची होती, म्हणजे स्वतःला ओळखून घ्यायचे होते. त्याच गोष्टी सारखे तो विश्वासणारा आहे. तेथे काहीतरी त्याच्यामध्ये आहे की जेव्हा तो परमेश्वराला समोरासमोर भेटतो, तो स्वतःच्या जाणीवेमध्ये येतो. ते बीज त्याच्या मध्ये आहे आणि ते त्याला प्रज्वलित करते. हो, ते बरोबर आहे. आणि तो जगाच्या गोष्टींपासून दूर पळतो. त्या गोष्टी त्याच्यासाठी मृत होतात. हो, मला आठवते आम्ही सर्वांनी आमचे जीवन पूर्वी या सर्व जगाच्या गोष्टींमध्ये घालवले आहे, परंतु एकदा आम्हाच ती खरी वस्तू सापडली, काही गोष्ट जिने आम्हाला प्रज्वलित केले, एक छोटेसे बीज ते जिवंत झाले आणि नंतर जगाच्या सर्व गोष्टी तेथल्या तेथेच कुजून गेल्या. आम्हाला त्याची अधिक इच्छा राहिलेली नाही. तो जो परमेश्वरापासून जन्मला आहे तो पाप करीत नाही. तो भक्त एकदा शुद्ध केलेला त्याच्यामध्ये पापाची जाणीव अधिक राहत नाही, पाप करण्याची अधिक इच्छा होत नाही. त्या पापाचा प्रश्न संपलेला आहे. तुम्ही परमेश्वराचा एक भाग बनता ख्रिस्तामध्ये. ख्रिस्त तुम्हाला सोडवण्याकरिता मेला. आता केवळ विचार करा, जे काही आम्ही झालो असतो जर ते परमेश्वराकरिता नसते तर. परंतु परमेश्वर त्याच्या अनंत दयेत कशा प्रकारे त्याने आज रात्री आम्हास सोडवले. आज रात्री आम्ही कोठे असतो जर परमेश्वराकरिता त्याची अनंत दया आमच्यावर नसती. एकेकाळी जग इतके पापी होते, त्या मानवाने पृथ्वीवर इतका भ्रष्टाचार आणला की त्यामुळे परमेश्वर देखील दुःखी झाला की त्याने व्यर्थ मानव बनविला. ते संपूर्ण मस्तक एक कुजलेल्या फोडाप्रमाणे होते, ते शरीर सुद्धा. आणि परमेश्वर सुद्धा दुःखी झाला की त्याने व्यर्थ मानव बनविला. म्हणून तो म्हणाला, मी मानवाचा नाश करीन जो मी निर्माण केला आहे. तो त्यांचा नाश करील कारण ते काहीही नाहीत परंतु केवळ एक भ्रष्टाचाराचे गुच्छ आहे. आणि ती संपूर्ण मानवजात नाहीशी केली गेली असती त्यावेळेस. परंतु परमेश्वर दयेमध्ये धनवान, त्याने निरागस व्यक्तींचा नाश दोषी व्यक्तींबरोबर होऊ दिला नाही. आणि तो दूर गेला आणि एक सुटकेचा मार्ग तयार केला त्यांच्याकरिता, ज्यांची आत येण्याची इच्छा होती, जे योग्य होते ते करण्याची त्यांची इच्छा होती. त्याने एक दयेचा मार्ग तयार केला त्यांच्याकरिता, जे दयेची इच्छा करीत होते. आणि त्याने एक नाव तयार केली. दुसऱ्या शब्दात, त्याने त्याच्या गरुडांवर काही पंख लावले की ते न्यायदंडाच्या वर उडू शकतील आणि कोंबडींच्या पिल्लाबरोबर बुडले नाही. परंतु त्याने एक सुटकेचा मार्ग बनवला नोहांच्या दिवसामध्ये. त्यामुळे त्याला ते करणे भाग पडले, ते पुरवणे भाग पडले, कारण तो दयेमध्ये धनवान होता. परंतु त्याने लोकांकरिता एक मार्ग पुरवल्यानंतर आणि नंतर त्यांनी तो नाकारला. आता ह्यामुळे त्यांनी तो नाकारला कारण की तेथे त्यांच्यामध्ये काही नव्हते जेणेकरून ते स्वीकारतील. तेथे ते स्वीकारण्याकरिता काही नाही. माझी आई म्हणत असे, तुम्हाला सलगम कंदापासून रक्त मिळू शकत नाही कारण तेथे सलगम कंदामध्ये रक्तच नसते. म्हणून जर तेथे कोणत्याही स्वरूपाचे जीवन तेथे नाही ते स्वीकारण्याकरिता, तर मग ते स्वीकारू शकत नाही. त्याच कारणामुळे परुषी येशूच्या चेहऱ्यावर अगदी सरळ पाहू शकले आणि त्याला बाल जमुल असे म्हटले, कारण त्यांच्यामध्ये तेथे काहीच नव्हते त्याला स्वीकारण्यासाठी. परंतु जे सर्व माझ्या पित्याने मला दिलेले आहे, तो म्हणाला, माझ्याकडे येतील, तेथे काही रस्ता आहे तो सादर केला जाईल. तुम्ही काही वेळेस रस्त्यावर लोकांशी बोलू शकता, त्यांना प्रभूविषयी सांगता, ते तुमच्या तोंडावर थट्टा करतात. ठीक आहे, आम्हाला ते करणे भागच आहे कशाही प्रकारे. परंतु ऐका, माझ्याकडे कोणीही मनुष्य येऊ शकत नाही जर माझा पिता त्याला आकर्षित करीत नाही. त्याने ते आकर्षण केले पाहिजे. तेथे एक जीवन असायला पाहिजे आणि ते सर्व त्याने मला दिलेले आहेत ते माझ्याकडे येतीलच. त्याने एक तरतूद केली आहे त्यांच्याकरिता, जे सुटका करून घेऊ इच्छितात. त्याने एक तरतूद केली आहे त्यांच्याकरिता, जे बरे होऊ इच्छितात. आणि तर मग त्याने हे केले, म्हणून तो दयेविषयी धनवान ठरतो. जसा तो नेहमीच दयेमध्ये धनवान ठरलेला आहे, ते असणे जरुरी आहे. जर तुम्ही हे नाकारता तर तेथे काहीच उरलेले नाही परंतु केवळ न्यायदंड, कारण पापाला न्यायदंड देणे जरुरी आहे. फारो जेव्हा तो त्या समुद्रामध्ये गेला, जसा एखादा नक्कल करण्याप्रमाणे ते पाहत असताना की तो सुद्धा आज जाऊ शकेल, जसे मोशेने केले त्याप्रमाणे. मोशे त्याच्या सेनेसहित आणि फारो त्याच्या सेनेसहित, असे भासले की दोन्हीही समुद्रात नाश पावले असते. परंतु परमेश्वर जो दयेमध्ये धनवान, एक मार्ग बनविला सुटकेचा त्या इब्री संतानाकरिता. का? कारण ते कर्तव्याच्या मार्गावर चालत होते, ते वचनामध्ये मार्गक्रमण करीत होते. आता तोच फक्त एक मार्ग आहे दया प्राप्त करण्याचा, ते म्हणजे दिलेल्या सूचना पाळणे, ज्या परमेश्वराने आम्हाला पाळाव्यास दिल्या आहेत त्या. त्याच केवळ एका मार्गाद्वारे तो दया दाखवू शकतो. जेव्हा आम्ही पाहतो जे काही त्याने करावयास सांगितले, ते एक छोटा वादविवाद त्याप्रमाणे झाला, फार काळ झाला नसेल, एका सेवका बरोबर. तो म्हणाला की मी प्रेषितांचे शिक्षण या दिवसात शिकवत आहे. मला वाटते मी त्या संबंधी बोललो एक किंवा दोन रात्रींपूर्वी किंवा कधीतरी. कसे तो म्हणाला त्या संबंधी तुम्ही ते घुसवण्याचा प्रयत्न करीत आहात या युगामध्ये एक प्रेषितांचे शिक्षण. तो म्हणाला प्रेषितांचे युग प्रेषितांबरोबर संपलेले आहे. आणि मी त्याला विचारले ठीक आहे तुम्ही वचनावर विश्वास ठेवता. तो म्हणाला होय. मी म्हणालो प्रकटीकरण 22:18 म्हणते की जो कोणी यातून एक शब्द काढून टाकील किंवा त्यामध्ये एक शब्दाची भर टाकेल तेव्हा दोन शब्द नाही एक शब्द बाहेर काढील. म्हणाला मी ते विश्वास करतो. मी म्हणालो तर मी तुम्हाला सांगू शकतो की कधी प्रेषितांचे युग दिले गेले होते ते प्रेषितांचे आशीर्वाद मंडळी करता दिले गेले होते. आता तुम्ही मला सांगा केव्हा परमेश्वराने ते मंडळीच्या बाहेर काढले वचनाच्या द्वारे. तुम्ही ते करू शकत नाही ते तेथे नाही. मी म्हणालो आता लक्षात ठेवा की पेत्र पेंटिकॉस्टच्या दिवशी तो होता त्या प्रेषितांच्या युगांची भेट करून देणारा. आणि त्याने त्या सर्वांना सांगितले पश्चाताप करा आणि पाप क्षमेसाठी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात बाप्तिस्मा घ्या आणि तुम्हाला पवित्र आत्म्याचे दान मिळेल. कारण हे अभिवचन तुम्हा करीता आहे आणि तुमच्या लेकरांकरिता आहे आणि जे दूर आहेत त्यांच्या करीता आहे. जितक्यांस आमचा प्रभू परमेश्वर बोलाविल तितक्यांस दिले आहे. आता जर तुम्हाला कोणत्या तरी सांप्रदायिक कोंबडीची क्लकलक करणे ऐकण्याची इच्छा असेल आणि परत तेथे त्या जगाच्या गोष्टींमध्ये राहायचे असेल तर मग असे दिसून येते की तेथे काहीतरी चुकीचे आहे. कारण ते वचन आहे. जो कोणी इच्छितो येऊ शकतो आणि जर तुमच्याकडे एक इच्छा असेल तुम्ही आलेच पाहिजे. परंतु जर तुमच्याकडे इच्छा नसेल तर मग तुम्ही एका दुःखदायक स्थितीमध्ये आहात. परंतु तुमच्याकडे एक इच्छा आहे येण्याची या परमेश्वराचे सूत्र अवलंबन करा आणि तो कधीच अपयशी होत नाही ते पूर्ण करण्यात जे काय त्याने अभिवचन दिले आहे. मी एकेकाळी तरुण होतो आणि मी आता वृद्ध आहे. मी त्याला त्याच्या शब्दाविषयी अपयशी होताना कधीच पाहिलेले नाही. कारण तो काहीही करू शकतो परंतु अपयशी होत नाही. तो कधीच टळत नाही. परमेश्वर टळू शकत नाही. ते परमेश्वराला असंभव आहे की अपयशी होणे आणि परमेश्वर म्हणवून घेणे. त्याने ते करायलाच पाहिजे. आता फारोच्या सेनेने त्याची नक्कल करण्याचा प्रयत्न केला कारण त्यांना बोलावणे नव्हते आणि त्यांच्यामध्ये ते जीवन नव्हते. त्या आतमध्ये ते अभिवचन फारोला दिले गेलेले नव्हते. त्याला एका वचनदत्त देशाचे ते अभिवचन दिलेले नव्हते. आणि तो एक नक्कल करणारा एका खऱ्या विश्वासूच्या पाठीमागे जाण्याच्या प्रयत्नात जो याकरिता बोलावलेला आहे त्यामधून एक केवळ थट्टेचा प्रकार बनवितो. तीच तर बाब आहे या आमच्या आजच्या धार्मिक पद्धतीमध्ये. तेथे खूपच लोक आहेत जे पवित्र आत्म्याची नक्कल करण्याचा प्रयत्न करीत आहे. पुष्कळशी लोक त्या बाप्तिस्म्याची नकल करण्याचा प्रयत्न करीत आहे. पुष्कळशे लोक प्रेषितांच्या युगाची नकल करण्याचा प्रयत्न करीत आहेत. ते विश्वासणाऱ्यांसाठी आहे आणि केवळ त्यांच्याच साठी आहे. परमेश्वराने एक मार्ग बनविला आहे दयेमध्ये धनवान जेणेकरून त्याचे संतान नाश पाहू नये. त्याने त्यांच्याकरिता एक मार्ग बनविला आहे. आता फारोने पुढे पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. तो त्याच पाण्यात बुडून मेला ज्याच्याद्वारे मोशे व त्याचे लोक बचावले. आता मोशे बुडून मेला नाही कारण परमेश्वर धनवान आहे दयेविषयी. त्यांच्याकरिता जे त्याने तरतूद केलेल्या मार्गाचा अवलंब करतात. आमेन. तुम्ही पाहू शकता काय मला काय म्हणायचे ते की आज रात्री जे लोक दैवी आरोग्याबाबत विश्वास ठेवत नाहीत जे लोक पवित्र आत्म्याचा बाप्तिस्म्यामध्ये विश्वास ठेवित नाहीत ते एखादी गोष्ट तशी प्राप्त करून घेतील. परमेश्वर धनवान आहे दयेमध्ये त्यांच्याकरिता जे त्याच्या मागे अनुसरतील. एका धर्मपत्राच्या मागे नव्हे परंतु परमेश्वराच्या मागे. परमेश्वर वचन आहे आणि तो देहधारी झाला होता आणि आमच्या मध्ये त्याने वस्ती केली. आता जेणेकरून तो परमेश्वराचे दुसरे गुणधर्म प्रकट करू शकेल. ते शरीर येशू परमेश्वराचे शरीर होता. एक गुणधर्म मोशेने त्याला जाताना पाहिले त्याच्या पाठीमागचा भाग. कोणीही मनुष्याने त्याचे मुख पाहिलेले नव्हते. परंतु आता आम्ही त्याला पाहिले आहे. आम्ही त्याला निरखून पाहिले एक अर्पण म्हणून पाहिले. आता बघा तो एक परमेश्वराचा गुणधर्म होता प्रदर्शित केला गेला. ते वचन तेच तो काय होता. आणि जेव्हा कोणीही विश्वासू परमेश्वराकडे येतो तो बनतो परमेश्वराचा गुणधर्म त्याच्या वचनाचा. तो प्रकट करतो ते वचन जे त्या युगाकरिता अभिवचन दिलेले आहे. समजले ते बरोबर आहे. परमेश्वर दयेमध्ये धनवान आहे, त्याने आम्हाला साक्षी शिवाय कधीही सोडलेले नाही. तो दयेमध्ये धनवान आहे. आम्हाला असे आढळते की परमेश्वर मोशे करता इतका दयावान होता. बाहेर तेथे त्या मृत समुद्रामध्ये, बाहेर त्या तांबड्या समुद्रामध्ये खरे तर जेव्हा त्याने तेथे असे म्हटले, निर्गमन 19:4 मध्ये तो म्हणाला, मी तुला गरुडाच्या पंखावरून वाहून नेईन, तुला माझ्याकडे आणीन. मी तुला गरुडाच्या पंखावरून वाहून नेईन, तुला माझ्याकडे आणीन. तेथे दुसरा मनुष्य समुद्राच्या मध्यभागी होता, तेथे बाहेर तो सुद्धा नक्कल करण्याचा प्रयत्न करीत होता. परंतु काय, त्याने त्यांना गरुडाच्या पंखावरून वाहून नेले. आता परमेश्वर नेहमी त्याच्या संदेशांची तुलना गरुडासारखी करतो. आणि ते काय होते, मोशे त्याचा संदेशवाहक होता. आणि ते मोशेच्या मागे चालले होते आणि तेच गरुडाचे पंख होते ज्यावर त्यांना वाहून नेण्यात आले, कारण तो परमेश्वराचा संदेश वाहून नेत होता. आणि लोक त्याला अनुसरले, ते परमेश्वराच्या मागे चालले होते. जेव्हा ते मोशेच्या मागे चालले त्याच्या सुटकेच्या संदेशासहित, आणि बायबल म्हणते की तो त्यांचा नाश झाला नाही त्यांच्या बरोबर ज्यांनी विश्वास ठेवला नाही. कारण परमेश्वर दयेमध्ये धनवान होता त्यांच्याकरिता, कारण ते त्याच्या आज्ञेप्रमाणे चालले होते. परमेश्वराची इच्छा आहे की त्याच्या आज्ञेचे पालन केले जावे. आम्ही कोरा आणि दातान यांच्याबद्दल तेच म्हणू शकतो. आणि त्यांच्या अविश्वासणाऱ्या लोकांच्या गटाबद्दल, जेव्हा त्यांनी नक्कल करण्याचा प्रयत्न केला, त्यांनी परमेश्वराच्या योजनेत काहीतरी लादण्याचा प्रयत्न केला. त्यांना आवडली नाही एक व्यक्तीची योजना, त्यांना ते आवडले नाही, त्यांना त्याकरिता काहीतरी करावेच लागले. कोरा म्हणाला, का तेथे तुझ्यापेक्षा जास्त पवित्र लोक आहेत. मोशे, तू अशा तऱ्हेने वागत आहेस की तूच फक्त एक किनारा किंवा खरे तर फक्त एक गारगोटी आहेस त्या संपूर्ण किनाऱ्यामध्ये. आणि म्हणाला, मी तू ते करायला नको, आणि येथे आणखीन मनुष्य आहेत. आणि मोशेला ठाऊक होते की त्यालाच ह्या संतानांना वचनदत्त देशात घेऊन जायचे होते, कारण ते अभिवचन त्याला दिले गेले होते. आणि त्यानेच त्यांना वचनदत्त देशात घेऊन जाणे भाग होते. आणि आज पवित्र आत्मा येथे आहे, परमेश्वराचे वचन शाबित करीत आहे. तोच तो गरुडाचा पंख आहे ज्याच्यावर आरूढ होऊन जाणे आमच्याकडून अपेक्षित आहे. कोणती मनुष्य निर्मित दैवी शिक्षण नव्हे, परंतु आम्ही गरुडाच्या पंखावर आरूढ होऊन वचनदत्त देशाकडे जायला पाहिजे. आणि येथे ते कोंबडीच्या पिलांचा एक गट जमविणार होते. तेथे बाहेर कोराला वाटले, तुम्हाला माहित आहे, सर्व बाजूंनी येऊन याची नक्कल करणे ह्या गरुडाची. आणि जेव्हा त्यांनी केले, परमेश्वर म्हणाला, त्यांच्यापासून तू स्वतः वेगळे हो. आणि त्याने जग गिळंकृत केले, त्याने संपूर्ण गोष्ट गिळून टाकली असती, संपूर्ण निर्मिती. परंतु परमेश्वर दयेमध्ये धनवान होता त्यांच्याकरिता जे त्याचे वचन पाळण्याचे प्रयत्न करीत आहेत. नेहमीच परमेश्वर दयेमध्ये धनवान आहे. त्यांच्यापैकी पुष्कळ जण मोशे बरोबर त्याच्या बाजूला आले, आणि परमेश्वराने पृथ्वी दुभांगली आणि त्या सर्व अविश्वासणाऱ्यांना गिळून टाकले. तो अविश्वासी नेहमीच नाश पावेल. ज्यांनी विश्वास ठेवला नाही, जरी ते बाहेर पडले आणि थोड्या काळापर्यंत चालले, परंतु येशू म्हणाला, ते प्रत्येक जण मेलेले आहेत. आणि मृत्यू म्हणजे कायमचे नाहीसे होणे, ते मेलेले आहेत. तर त्यांच्याबद्दल विचार करा, ते बाहेर पडले, परमेश्वराचे चमत्कार पाहिले, परमेश्वराचा तो महान हात पाहिला, मान्ना खाऊन आनंद उपभोगला, आणि ते बाहेर गेले आणि बालाम नावाच्या माणसाचे म्हणणे ऐकले. त्यामुळे परमेश्वराचा मार्ग विकृत झाला त्याच्या शिकवणुकांमुळे, जे देवाच्या वचनाच्या विरोधात्मक होते. आम्ही सर्वजण बंधुजण आहोत, म्हणून आपण सर्व मिळून एकत्र येऊ. ती आज दुसरी बालाम पद्धती वर येत आहे. चला आपण सर्व एकत्र येऊया, ती कार्यरत होणार नाही. चला आपण गरुडा बरोबर चालू. यहोवा गरुड, तुम्ही गरुडाची पिल्ले आहात. ते फक्त तीनच बचावले त्या संपूर्ण लोकसमूहामधून, मोशे, कालेब आणि यहोशुआ. ते बाकीचे सर्वजण अरण्यात नाश पावले. येशूने असे म्हटले, योहानाच्या 6:10, परमेश्वराने त्यामुळे त्यांचा नाश होऊ दिला नाही, कारण उरलेल्या सर्व अविश्वासणाऱ्यांबरोबर ते सर्वजण अगदी तेथेच अरण्यात मरण पावले आणि ते मेलेले आहेत. परमेश्वराने मोशे आणि गरुड विश्वासी यांना वाचवले कारण की त्यांना त्याच्या वचनाचा आदर होता. आणि आज मित्र हो त्या फक्त एकाच मार्गाने आपण परमेश्वराच्या बरोबर कृपा पाहू शकतो. परमेश्वर दयेमध्ये धनवान आहे आजही, परंतु आम्ही त्याचा आदर केला पाहिजे. त्याबद्दल तो काय म्हणाला या गोष्टीचा तुम्ही केवळ ते घेऊ शकत नाही. जे काय दुसरा कोणी म्हणाला तुम्हाला तेच घेतले पाहिजे जे परमेश्वराने म्हटले. तो म्हणाला प्रत्येक मनुष्याचा शब्द खोटा ठरो आणि माझा खरा. आज आम्हाला सांगितले गेले आहे की सर्व काही जे तुम्हाला करायचे ते पुष्कळशा ठिकाणी की मंडळीत सामील व्हा, एक धर्म मत घ्या किंवा त्याच्यासारखे काहीतरी, किंवा एक प्रार्थना म्हणा, किंवा तुमचे नाव पुस्तकात लिहा, किंवा शिडकाव करा, किंवा एका विशिष्ट पद्धतीने बाप्तिस्मा घ्या, त्यासारखे काहीतरी. बस तेच तुम्हाला सर्व करायचे आहे, परंतु ते चूक आहे. परमेश्वराचा एक गरुड होण्यासाठी तुम्हाला वचनाच्या पाठीमागे गेलेच पाहिजे. दररोज तुम्हाला ते सतत केलेच पाहिजे, वचनावर तुमचे पोषण करणे. आता आम्ही त्यांना पाहतो या वेळेनंतर पुन्हा कुरकुर करीत विश्वासात दुर्बल. परमेश्वराने त्यांना दया दाखविल्यानंतर सुद्धा आणि आम्हाला असे दिसते की ते पुन्हा परमेश्वराबरोबर कुरकुर करीत. आणि जेव्हा त्यांनी असे केले ते सापाच्या दंशामुळे मरू लागले. ठीक आहे, ते त्यास लायक होते, त्यांनी निश्चितच केले. कोणतीही व्यक्ती जे परमेश्वराचे वचना चूक करतात आणि त्यांनी केल्या त्या गोष्टी करतात ते मरणास पात्र आहेत. त्यांच्यापैकी प्रत्येकाने इच्छा धरली, अरण्यात मरणास पात्र ठरले. परंतु जेव्हा ते इतके आजारी पडले तेव्हा डॉक्टर मोशे सुद्धा आणि त्यांच्यापैकी कोणीही त्या बाबतीत काही करू शकले नाहीत आणि ते हजारोच्या संख्येने मरत होते. परंतु परमेश्वर जो दयेमध्ये धनवान, त्याने एक सुटकेचा मार्ग तयार केला त्यांच्यासाठी जे त्याच्यावर विश्वास ठेवतील. त्याने त्या रोगावर एक हमखास औषध दिले, एक पितळेचा सर्प उभा करून. परमेश्वर त्याच्या विपुलतेत परमेश्वराने सुटकेचा एक मार्ग बनविला की त्याचे विश्वास करणारे मुले बरी होऊ शकतील. परमेश्वर दखल घेतो प्रत्येक चुकीच्या गोष्टीमध्ये, प्रत्येक गोष्टीमध्ये ज्यात तुम्ही भाग घेता. जीवनाच्या प्रत्येक पावला गणित परमेश्वराला तुमच्यामध्ये रस आहे. तुम्ही त्याचे लेखरू आहात आणि तो दयेमध्ये धनवान आहे. तो तुमच्यासाठी करू इच्छितो. लोकांनी पाप केले नंतर तीच गोष्ट घेऊन की परमेश्वराने त्यांच्याकरिता पापाचे प्रायश्चित केले होते त्या पितळेच्या सर्पाद्वारे, जी दर्शक होती की पापाला अगोदरच न्यायदंड दिला गेला आहे. आणि त्यांनी त्या दानाला मूर्तीचे रूप दिले आणि त्यामुळे पुन्हा पाप घडले. परमेश्वर आपले गौरव कोणालाच देणार नाही. म्हणून आम्हाला 2, 3, 4 परमेश्वर असू शकत नाही. तेथे केवळ एकच परमेश्वर आहे. तो त्याची महिमा दुसऱ्या कशा बरोबरही वाटणी करणार नाही. तो परमेश्वर आहे, एकटाच. समजले? म्हणून जसे अन्य जातीय लोकांचे पुष्कळ देव असतात, आमचा फक्त एकच परमेश्वर आहे आणि तो त्याची महिमा दुसऱ्या कोणाबरोबर वाटणी करणार नाही. आणि तो स्वतः समोर कोणत्याही गोष्टीला मूर्ती बनवून देणार नाही. जरी त्यांनी लोकांकरिता एक पापाचे प्रायश्चित बनविले तरी आणि ते परमेश्वराचे वचन होते, ते बरोबर होते. परंतु जेव्हा त्यांनी त्याला मूर्ती स्वरूप देण्यास सुरुवात केली तेव्हा ते संकटात सापडले. आता ते तसेच केवळ घडले आहे. मला वाटते ते आमच्या मंडळीच्या युगांविषयी. परमेश्वराने अम्मास मार्टिन लुथरचा संदेश पाठविला, त्याच्या संदेशासहित जॉन वेस्ली पेंटिकॉस्टल संदेश. परंतु आम्ही त्याबरोबर काय केले? अगदी त्याच गोष्टी सारखी जी त्यांनी केली होती त्या पितळेच्या सर्पाबरोबर. आम्ही त्याला मूर्ती स्वरूप दिले. मी ह्याचा घटक आहे आणि मी त्याचा घटक आहे. तुम्ही पहा, तुम्ही कशाचे तरी घटक आहात. प्रामाणिकतेशिवाय ते संबंधित आहे वचनाच्या असल देवभक्ती बरोबर. काय झाले? ते बायबल आम्हाला बायबल मध्ये सांगितले गेले आहे की त्या संदेशाने मूर्ती घेतली आणि नष्ट करून टाकली. हालेलुया. आम्हाला आज दृश्यावर कशाची गरज आहे? एका संदेशाची जो सांप्रदायिकतेची मूर्ती नष्ट करून टाकील. जे विचार करतात ते स्वर्गामध्ये जाणार आहेत या गोष्टीच्या जोरावर की ते कोणत्या तरी पंथाचे किंवा एखाद्या संप्रदायाचे घटक आहेत. हे नष्ट करण्याची आणि जाळून टाकण्याची गरज आहे, दूर फेकून देण्याची. परमेश्वर दयेने भरपूर आहे, तो दयेमध्ये धनवान आहे. अशा दिवसात की जेव्हा आम्ही सर्वजण त्या तेथे बाहेर त्या अंधाराच्या गोंधळात पडून राहिलो असतो. परंतु परमेश्वराने जो दयेमध्ये धनवान आम्हा करिता अस्सल खरा पवित्र आत्मा पाठवला आहे, त्याच्या स्वतःच्या अनुवादासहित अगदी येथे या इमारतीमध्ये प्रत्येक रात्री परमेश्वर त्याच्या दयेमध्ये धनवान तो किती अद्भुत आहे असे आम्हाला आढळून येते. होय महाशय, आता त्या सर्वांना एवढेच ठाऊक होते की त्यांनी विचार केला की निव्वळ या सर्पाकडे जाणे किंवा ही छोटीशी गोष्ट जी परमेश्वराने तेथे बाहेर बनवली होती, मोशेला करायला लावले आणि एका खांबावर लटकवली आणि ते बरे होऊ शकले कोणत्याही प्रामाणिकतेशिवाय. ते निव्वळ तेथे उभे राहिले आणि त्याच्याकडे पाहिले आणि त्यांनी ते मूर्ती स्वरूप बनविले आणि परमेश्वराने एक संदेश पाठविला आणि ते नष्ट केले. आता अरण्यात त्या सर्पाकडे दृष्टी टाकण्यास ज्या सर्वांनी नाकारले ते सर्व नाश पावले. आता परमेश्वर एक मार्ग बनवतो, परंतु जर तुम्ही त्याकडे बघण्याचे नाकारता, जर तुम्ही रस्त्याच्या पलीकडे बसाल, जर तुम्ही कोणत्या तरी धर्मपंथाला धरून राहाल आणि वचनामध्ये सरळ पाहण्याचे नाकाराल आणि पहा जर ते बरोबर आहे किंवा नाही, ज्या सर्वांनी पाहण्याचे नाकारले ते नाश पावले. आणि परमेश्वर एक कधीही न बदलणारा परमेश्वर आहे आणि ज्या सर्वांनी पाहण्याचे नाकारले नाश पावले आजही तसेच आहे, ती गोष्ट तीच आहे. तेव्हा लोकांनी नंतर पाप केले आणि जसे त्यांनी नेहमीच केले आहे आणि त्यामधून एक मूर्ती बनवली. ते करीत एक आरोग्य मिळविण्याचा प्रयत्न करीत प्रामाणिकतेशिवाय आणि ते कशाचा तरी घटक आहे आणि ज्या प्रकारे आम्ही आज करतो. आणि आता आम्ही पाहतो त्यातील फरक तो होता की परमेश्वर ते एक चांगले प्रायश्चित होते आणि एक चांगले चिन्ह त्या समयाकरिता. त्या समयात ते सर्व ठीक होते, परंतु ते फक्त त्या वेळेकरिता होते, त्या प्रवासाकरिता. ते सर्व त्या प्रवासासाठी कार्य करील. आणि तो संदेश जो मार्टिन लुथरने आणला नीतिमान ठरविण्याचा लुथरच्या युगासाठी योग्य होता ते आहे जोपर्यंत तो गेला. पवित्रीकरण वेशलीच्या काळात ठीक होते ते आहे जोपर्यंत तो गेला. नंतर आम्ही पेंटिकॉस्टल युगात आलो आणि दान वरदानाची पुनर्स्थापना एक अतिशय चांगली गोष्ट आहे. ते त्या युगात ठीक होती, परंतु आम्ही आता त्याच्या पलीकडे जात आहोत. आम्ही त्या पलीकडे आहोत अगदी खात्रीला आहे. तेथे एक जग आहे, आम्ही त्या गोष्टीच्या पलीकडे जाणे भाग आहे, कारण आम्ही तीच गोष्ट केली आहे त्याबरोबर जी त्यांनी पूर्वी केली. त्यामधून एक मूर्ती बनविली. मी ह्या प्रकारच्या व्यवस्थेचा घटक आहे, मी त्या प्रकारच्या व्यवस्थेचा घटक आहे. परमेश्वर कोणाला तरी पाठवील जो त्या गोष्टीचे सुराडा करील आणि तिचे तुकडे तुकडे करील आणि त्याचे वचन कायम करील, ते पूर्ण वचन. लक्षात घ्या, परमेश्वराची स्तुती असो. आता आम्ही पाहतो की ते खरे आहे, परमेश्वर दयेविषयी धनवान आहे. नंतर जेव्हा त्या संदेशाने ते नष्ट केले त्यामुळे ते तसेच राहिले कोणत्याही आरोग्य देणाऱ्या चिन्हाशिवाय, एका प्रायश्चित्ताशिवाय, कारण त्यांची मूर्ती नष्ट करण्यात आली होती. परंतु दयेमध्ये धनवान परमेश्वराने त्यांच्यासाठी दुसरा एक तयार केला आणि त्याने काय केले, त्याने तळ्यातील पाण्याला ढवळले जे तळे मंदिरापाशी होते आणि पुष्कळ आले आणि बरे झाले. या पाण्यामध्ये उतरण्याच्या द्वारे येशू याच तलावापाशी आला आणि एका मनुष्यास पाहिले जो तेथे कित्येक वर्ष पडून राहिला होता, त्या पाण्याच्या ढवळण्याकरिता थांबून वाट पाहत होता. पहा, परमेश्वर दयेमध्ये धनवान. जरी त्यांनी त्या गोष्टीला मूर्ती स्वरूप केले होते, जरी त्या संदेशाला ते मोडून टाकणे जरुरी होते, परमेश्वराने त्यांच्याकरिता दुसरा मार्ग तयार केला, कारण तो दयेमध्ये धनवान होता. तो त्यांना बरे करू इच्छित होता आणि त्याने त्यांच्या आरोग्यासाठी एक मार्ग तयार केला. आता ते नंतर तसेच घडत राहिले आणि जग नेहमीच अधिक पापी झाले आणि अधिक पापी होत राहिले आणि शेवटी जग इतके पापी झाले की परमेश्वर ते नष्ट करू शकला असता. तो म्हणाला मलाखी 4 मध्ये, नाहीतर मी येईन आणि पृथ्वीला शापाने ताडण देईन. तो ते करू शकला असता, केवळ एक प्रश्न. परंतु नंतर परमेश्वर दयेमध्ये धनवान, त्याने एक तारण करता पुढे पाठविला, येशू ख्रिस्त. त्याने येशू ख्रिस्ताला पुढे पाठविले दोन्ही होण्यासाठी, तारण करता आणि आरोग्यदाता. कारण तो म्हणाला जसे मोशेने पितळेचा सर्प अरण्यात उंचावला अशाच प्रकारे तो मनुष्याचा पुत्र सुद्धा उंचावला गेला पाहिजे. त्याच उद्देशाकरिता तो ते प्रायश्चित तेच तर आहे ज्याच्यावर आम्ही दावा केला आहे, दुसरे काहीही नाही. परंतु तेच प्रायश्चित जे येशूने आपल्या रक्ताद्वारे विकत घेतले तेच आहे ज्याच्यावर आम्ही हक्क सांगतो. आणि बायबलने म्हटले तो आमच्या अपराधांकरिता घायल झाला, तो आमच्या अधर्माकरिता ठेचला गेला, आमच्या शांतीचे कडक शासन त्याच्यावर लादले होते आणि त्याला मारलेल्या फटक्यांनी आम्हाला आरोग्य प्राप्त झाले. तेच काय आम्ही दावा करू शकतो, कारण तेच काय प्रायश्चित आहे त्याच्यासाठी आम्ही उभे राहतो, आमच्यासाठी दिले गेले आहे. परमेश्वर दयेमध्ये धनवान. हे एक सार्वकालिक प्रायश्चित होते, कारण तो स्वतः आला. परमेश्वर स्वतः आला पापमय देहाच्या रूपात ते करण्याकरिता सार्वकालिक प्रायश्चित आणि देहामध्ये दुःख सहन केले आणि ते प्रायश्चित बनविले आणि पवित्र आत्म्याच्या रूपात पुन्हा आला ते प्रायश्चित कायम करण्यासाठी. जेथे पितळेचा सर्प किंवा ढवळलेले पाणी ते करू शकले नसते, ते सर्व त्या सिद्ध प्रायश्चिताकडे निर्देशन करीत होते. दयेमध्ये धनवान, परमेश्वराने हे केले आहे. आता आज ज्या दिवसात आम्ही राहत आहोत ते असताना आम्ही या मंडळीच्या युगांमधून आलेले आहोत आणि सर्व गोष्टी स्पष्ट केल्या आहेत ज्या त्याच्यापासून दूर आहेत. आमचे ह्या दिवसातील देवशास्त्र अभ्यासक खूप वेळेपर्यंत गमावून बसले आहेत त्या तिकडची बाजू. त्यांनी ते स्पष्ट केले, सर्व दूर त्या दुसऱ्या दिवसांकरिता, त्या दुसऱ्या युगाकरिता, काही दुसरे काहीतरी पाठीमागे फार पूर्वीपासून. आणि दैवी आरोग्य अगदी नेमक्या वेळेस प्रदर्शित झाले. क्वचितच कोणी सापडला जो त्यावर विश्वास ठेवू शकला. त्यांनी त्या गोष्टीची थट्टा केली. अगदी 20 वर्षापेक्षा अधिक नाही ते त्या गोष्टीची थट्टा करीत होते. पेंटिकॉस्टल अगदी वास्तविकरित्या त्यापासून दूर गेले आहेत. त्यांनी अगोदरच्या दिवसात सुरुवात केली होती, परंतु ते त्यापासून दूर गेले. त्यांनी कसे केले? आता ते सांप्रदायिकतेचे वेडसर झालेले आहेत. त्याच्याकरिता प्रत्येक एक पंथ बनविण्याकरिता बाहेर धावत आहेत आणि इत्यादी इत्यादी. प्रकाशाला स्वीकारण्याऐवजी जसा प्रकाश आत आला ते सोडून त्यांनी संस्था बनविल्या आणि त्यांच्याकरिता पंथ बनविले. प्रत्येक जण समोर येतो, स्वतःचा एक सिद्धांत बनवतो आणि त्या सिद्धांतात मध्येच स्थिरावतो आणि नंतर त्यांच्याकडे काढून घेतलेले इतके झाले की पवित्र आत्मा मंडळीमध्ये प्रवेश करू शकत नव्हता. ते निव्वळ आणखी एक मूर्ती बनले, पितळेच्या सर्पाप्रमाणे ती एक मूर्ती पूजा झाली. एक व्यक्ती म्हणाला, मी ह्याचा घटक आहे आणि मी त्याचा घटक आहे. ती एक मूर्ती पूजा होती. आम्ही कोणत्या प्रकारच्या अव्यवस्थेत आहोत या अंतिम समयात, परंतु परमेश्वर दयेमध्ये धनवान, त्याने पवित्र आत्मा परत आमच्यावर पाठविला आहे आणि त्याचे वचन शाबित केले आहे. आज रात्री जसे त्याने अभिवचन दिले तो ते करील. परमेश्वराने अभिवचन दिले तो ह्या गोष्टी करील. पहा त्याने काय केले. आता कसे आपण पाहू शकतो, कशा प्रकारे त्याने अभिवचन दिले प्रत्येक युगासाठी एक विशिष्ट गोष्ट घडण्यासाठी. आणि आम्हाला असे आढळून येते की ते तंतोतंत अगदी तशाच प्रकारे घडले जे त्याने म्हटले की जे तो करील. कारण तो त्याच्या दयेमध्ये धनवान आहे की तो नेहमीच दया करतो. त्याचा प्रत्येक शब्द पूर्ण करण्याकरिता ज्याचे त्याने अभिवचन दिले आहे त्याने ते केलेच पाहिजे. जर त्याला परमेश्वर म्हणून राहायचे तर तो नेहमीच ते करतो. त्याच्या शब्दाप्रमाणे नेहमीच घडून येते त्या योग्य वेळेत. त्याचे बीज जे त्याने पृथ्वीमध्ये पेरले आहे त्याने काय केले? त्याने तेथे वचनामध्ये ठेवले आणि ते एक बीज आहे. आणि प्रत्येक वेळी युग प्रगत झाले ते बीज परिपक्व होते आणि नंतर एक धर्म सुधारणा पुढे येते आणि त्याने त्याबद्दल अभिवचन दिले आहे आणि तसेच होते. आता आमची ह्या गोष्टींबद्दल योग्यता नव्हती, आमची ह्या परमेश्वराच्या आशीर्वादांबद्दल योग्यता नव्हती, कारण आम्ही जगाच्या गोष्टींच्या पाठीमागे गेलो होतो. काहींच्या पाप मार्गात गेलो. काहींने एक छान वेदी बांधली आणि एक सुंदर चर्च इमारत आणि त्यावर फुलांनी सजवले आणि विचार केला की जे होते ते तंतोतंत हेच आहे. तो एक सफरचंदाचा गुच्छ होता किंवा पेर फळांचा किंवा डाळिंबांचा किंवा जेथे काही होते ते जे त्याच्या पिता आणि मातेने खाल्ले होते त्या एडन बागेमध्ये, त्यामुळे त्यांना बाहेर पडावे लागले आणि म्हणून त्याने ते परमेश्वराला परत अर्पण केले आणि परमेश्वराने ते नाकारले. परंतु हाबेलाने विश्वासाच्या द्वारे परमेश्वराला काहीपेक्षा अधिक उत्कृष्ट यज्ञ अर्पिला. आणि आज बायबल सांगते यहुदाच्या पत्रात की ते काहींच्या मार्गाने धावले, कोरहाच्या सारखे विरोध करण्याने नाश पावले आहेत. समजले? काहींच्या मार्गात धावले, वेदी बांधण्यात, चर्च इमारती बांधण्यात, संप्रदाय बांधण्यात, ते पुष्पमय मोठे इतर सर्वांपेक्षा अधिक सभासद करण्यात, कोणत्याही गोष्टी आत घेत जे काही प्रगत होईल ते, आणि जे वर आणि खाली उड्या मारणारे किंवा हात मिळवणे किंवा एका विशिष्ट प्रकारे बाप्तिस्मा देणे किंवा अन्य भाषेत बोलणे किंवा जमिनीवरून धावणे, त्यांनी त्यांची नावे पुस्तकात घातली, ते बरोबर आहे. आणि नंतर विरोधात गेले त्या खऱ्या सत्याच्या ज्याचा प्रचार केला गेला आणि त्याला नाकारले. हे असे कसे काय असू शकते? लक्षात घ्या कशा प्रकारच्या गोंधळाच्या अवस्थेत आम्ही होतो, लक्षात घ्या. आणि बायबल म्हणते आणि ते बलामाच्या मार्गाने गेले आणि कोरहासारखा विरोध करण्याने नाश पावले, विरोध करण्याने नाश पावले. कोरहाचे विरोध करणे काय होते? का तुला वाटे तूच फक्त पवित्र मनुष्य आहेस? का परमेश्वर आहे, आम्ही सर्व पवित्र आहोत, संपूर्ण मंडळी तशीच आहे, प्रत्येक आम्ही सर्व एकत्र होऊया. तेच काय आम्ही केले पाहिजे, तेथेच जेथे ते नाश पावले त्यामध्ये. आणि खरोखरच आम्ही त्यास पात्र होतो, त्या प्रकारे होण्यास आम्ही पात्र होतो. परंतु दयेमध्ये धनवान परमेश्वराने आम्हाला त्या गोंधळातून हेतून बाहेर काढले आणि आम्ही त्या दाखविल्या त्या गोष्टी येथे प्रहार करण्या अगोदर त्याच्या दयेमध्ये धनवान आणि पुन्हा त्याने आमच्या करिता दैवी आरोग्याची संजीवन पाठविले आणि पुन्हा एकदा परमेश्वराच्या सामर्थ्याचे येणे. इतिहासाच्या अनुसार कोणतेही संजीवन 3 वर्षापेक्षा अधिक काळ टिकले नाही. हे संजीवन 15 वर्ष पर्यंत चालले, ते एक ज्वलंत अग्निप्रमाणे राहिले सर्व जगभर सर्व बाजूला. का? कारण आम्ही त्यास योग्य होतो. परमेश्वर दयेमध्ये धनवान. आम्ही इच्छा केली म्हणून नाही, किंवा खरे तर आम्ही त्यास पात्र होतो. फक्त विचार करा त्यामुळे काय झाले. मी तुमच्यापैकी एका बहिणीचा विचार करतोय जी येथे फिनिक्स मध्ये राहत होती. तुमच्यापैकी पुष्कळ तिला ओळखतात. श्रीमती हेटी वॉलड्रॉप, तिला हृदयाचा कर्करोग होता आणि ती येथे प्रार्थना रांगेत वर होती. जेव्हा भाऊ मोर आणि मी येथे पहिल्यांदा आलो होतो सुमारे 15-18 वर्षापूर्वी आणि ती हृदयाच्या कर्करोगामुळे मरणावस्थेत होती आणि ती फार पूर्वीच मरण पावली असती. परंतु दयेमध्ये धनवान परमेश्वराने त्याचे सामर्थ्य तिच्यावर पाठवले आणि तिचे जीवन वाचवले आणि आज ती जिवंत आहे. परमेश्वर दयेमध्ये धनवान. काँग्रेस जन अपशॉ, एक थोर व्यक्ती, मला वाटते तो अध्यक्ष होता किंवा कोणीतरी, बॅप्टिस्ट दक्षिण बॅप्टिस्ट संमेलनाचा एके वेळेस किंवा उपाध्यक्ष किंवा कोणीतरी, त्याने सर्व काही केले होते. तो एक चांगला मनुष्य होता. त्याने सर्व काही केले होते जे ठाऊक होते कसे काय करावे. तो प्रत्येक डॉक्टर कडे गेला, कोणीही त्याच्यासाठी काहीही करू शकले नाही. तो बांधला गेला होता. परमेश्वराच्या सेवकांनी त्याच्यासाठी प्रार्थना केल्या होत्या. त्याच्या डोक्यावर एक गॅलनभर तेल ओतले गेले होते. अभिषेक प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या सेवकांकडून आणि एके रात्री लॉस एंजलिस येथे कॅलिफोर्नियात व्यासपीठावर चालत आला. पुष्कळशा सरकणाऱ्या खुर्च्या पाहत जवळजवळ दुप्पट तिप्पट येथे बसून असलेल्यांपेक्षा सर्वत्र वर आणि खाली खुर्च्यांच्या रांगामधून असलेल्या रस्त्यामध्ये मागे आणि पुढे. आणि तेव्हा तेथे ती छोटी काळी मुलगी त्या खाटेवर पडलेली होती, एक छोटी निग्रो बालिका, आणि तिची आई तिच्या बाजूला बसलेली होती. आणि माझा भाऊ ती प्रार्थना रांग वर घेऊन येत होता आणि ती पाहत होतो. काय घडते ते कळत नव्हते. आणि मी एका डॉक्टरला पाहिले, टॉर्टॉइस शेल चष्मा घातलेला एक लहान निग्रो मुलीवर शस्त्रक्रिया करताना एका घशाच्या रोगाकरिता आणि तिला पक्षघात झाला. आणि मी सर्वत्र पाहिले, मी विचार केला ते मूल कोठे आहे. मी ती पाहू शकलो नाही. थोड्या वेळानंतर तेथे दूर खाली आशा रही सुंदर छोटीशी मुलगी, सुमारे 7 किंवा 8 वर्षे वयाची, उरलेल्या आयुष्यभर पक्षघात असलेली. आणि तेथे तिची आई होती. तेथे खाली ती गुडघ्यांवर होऊन प्रार्थना करी. नंतर मी म्हणालो, या डॉक्टरने तुझ्या मुलीवर शस्त्रक्रिया केली? आणि ते वर्णन केले. ती म्हणाली, ते बरोबर आहे महाशय. नंतर तिने त्या मुलीला व्यासपीठावर आणण्याचा प्रयत्न केला. त्यांनी तिला तसे न करण्यास सांगितले. त्यांनी तिला शांत करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी तिला शांत केले. त्याच सुमारास मी विचार केला, ठीक आहे, आम्ही तिला प्रार्थना करण्यासाठी एक संधी देऊ. आणि थोड्याच मिनिटात कदाचित येथे बसलेले लोक त्या रात्री तेथे होते. आणि मी प्रेक्षकांवर बाहेर दृष्टी टाकीत होतो. मी पाहिले की ती लहान मुलगी खाली चालली होती. अशा प्रमाणे भासले की एक छोटा अरुंद रस्त्यामधून एक छोट्याशा बाहुलीला हातात घेऊन त्या बाहुलीला नाचवत खेळत परवा नाही. डॉक्टरांनी कितीही सांगितलेले असू द्या, किती उरलेले आयुष्यभर पक्षघाती अवस्थेतच राहील. दयेमध्ये धनवान परमेश्वराने एका दर्शनाद्वारे पवित्र आत्मा खाली पाठवला आणि ती लहान मुलगी त्याच्या मधून ती बाहेर उभी राहिली आणि ती आणि तिची आई हातात हात घेतले आणि त्या खुर्च्यांच्या रांगामधील रस्त्यामधून खाली चालत गेले. परमेश्वराला धन्यवाद देत तेथे मागील बाजूस एक वृद्ध मनुष्य बसला होता. काँग्रेस जन अपक्ष पुष्कळ लोक तुमच्यापैकी त्याची साक्ष जाणता. तो एक चांगला व्यक्ती होता. त्याच्या सर्व आयुष्यभर प्रयत्न केला. 66 वर्ष एक अपंग म्हणून सरकणाऱ्या खुर्चीवर बिछाण्यावर पडून होता. त्याच्या हाताखाली कुबड्या होत्या ज्यांच्या द्वारे तो चालला, कधीही आणखी सामान्यपणे न चालण्याकरिता. आणि तेथे तो बसलेला होता त्यावर दृष्टी टाकीत आणि एकाएकी अचानक मी बाहेर दृष्टी टाकली आणि एक दर्शन पाहिले. तेथे तो येत असताना त्या प्रेक्षकांमधून खाली पार होत असताना त्याचे मस्तक झुकवून जसे इतर कोणीही चालतो त्याप्रमाणे चांगला चालू शकत असलेला मला माहित नव्हते तो कोण मनुष्य होता. मी म्हणालो, तेथे पाठीमागे एक थोर व्यक्ती बसलेली आहे. तो मालवाहू गाडीतून पडला जेव्हा तो एक लहान बालक होता. गवताच्या पेंढ्यांवर आणि त्याच्या पाठीला इजा झाली. त्याच्या पाठीवर धक्के बसू नयेत म्हणून त्यांनी जमिनीवर छिद्रे पाडली कंपनापासून दूर ठेवण्यासाठी जेव्हा लोक चालत असत. मी म्हणालो, तो एक महान व्यक्ती बनला आणि तो अधिक महान बनत चालला आहे. तो व्हाइट हाऊस मध्ये थोर लोकांच्या पंक्तीमध्ये बसत आहे. आणि नंतर हा मनुष्य आला आणि मला सांगितले, म्हणाला तो काँग्रेस जन अपक्ष आहे. तू त्याला कधी ऐकले आहेस का? मी म्हणालो, त्याच्याबद्दल कधीही ऐकले नाही. आणि म्हणून त्याने तो छोटा ध्वनिग्राहक पाठीमागे तेथे नेला आणि ते बोलत होते मागे आणि पुढे. नंतर मी सर्वत्र पाहण्यास सुरुवात केली आणि मी पाहिले तो वृद्ध काँग्रेस जन येत असताना माझ्याकडे चालून येताना एका दर्शनामध्ये अगदी पूर्णपणे सामान्य रीती ते जसा तो चालू शकेल. त्यामध्ये धनवान परमेश्वराने त्याला त्या सरकणाऱ्या खुर्चीमधून खेतून बाहेर काढले आणि तो कुबड्यांशिवाय चालला अगदी त्याच्या मरणाच्या दिवसांपर्यंत. परमेश्वर दयेमध्ये धनवान. जेव्हा डॉक्टर अपयशी झाले, जेव्हा विज्ञान अपयशी ठरले, जेव्हा इतर सर्व काही अपयशी ठरले, परमेश्वर दयेमध्ये धनवान होता त्या काँग्रेस जन अपक्षाविषयी. मी स्वतःविषयी विचार करतो. एक लहान बालकाप्रमाणे जसे मला आठवते, लोक मला आज एक स्त्री द्वेष्टा म्हणवतात. त्याचे कारण हे होते की जेव्हा मी लहान असताना स्त्रियांबाबत पुष्कळशा अनैतिक गोष्टी पाहिल्या, त्यामुळे मी त्यांचा द्वेष केला. आणि मी ते आता करीत नाही, कारण मला माहित आहे तेथे काही चांगल्या स्त्रिया आहेत. परंतु मला आठवते ते कशा प्रकारे इतके वाईट होते, इतके अनैतिक होते. आणि मी विचार केला, हो मी जेथे लोक असतील तेथे आजूबाजूस कधीच जाणार नाही. मला शिक्षण नाही म्हणून मला कोणीही मिळणार नाही. आणि एक लहान मूल तेथे बसलेले, शर्ट सुद्धा अंगावर नव्हता, माझ्या खोट्या सहित अशा प्रकारे पिन लावलेला, एक सेफ्टी पिन सहित. आणि ते खरोखरच गर्मीचे दिवस. आणि ती शिक्षिका म्हणाली, विलियम कशा कोट घातलेल्या स्थितीत, तुला गरम होत नाही का? मी म्हणालो, नाही बाई, मला थोडीशी थंडी वाजते. आणि तिने मला चुलीपाशी जाण्यास लावले आणि काही लाकडे चुलीत घातली आणि मला अगदी भाजून गेल्याप्रमाणे वाटले. आणि मी माझ्याकडे त्या संपूर्ण मोसमात शर्ट नव्हते. आणि मी विचार केला, जर कधी मला पैसे मिळू शकले कधीतरी, की मी एक छोटीशी 30-30 रायफल घेईन, मी येथे पश्चिमेस जाईन आणि तेथे राहून शिकार करीन. माझ्या उरलेल्या जीवनभर मला लोकांवर काही करण्याची इच्छा नव्हती, निव्वळ दूर राहणे, कारण ते मला पसंत करीत नसत. आणि मी केवळ त्यांच्यापासून दूर राहत असे. आणि नंतर प्रत्येक वेळेस खाली शहरात जात असे, कोणाशी तरी बोलण्याकरिता कोणाला तरी रस्त्यावर पाहत असे, मला ठाऊक आहे. मी म्हणत असे, हॅलो जॉन, जिम, तुम्ही कसे आहात? हो हॅलो. समजले, ते माझ्याशी बोलू इच्छित नव्हते. त्यांची इच्छा नव्हती माझ्याशी काही संबंध ठेवण्याची, माझ्या वडिलांच्या मुळे आणि देत जे विस्की बनवित असत. आणि मी ते करीत नव्हतो. त्यापैकी काही मी केले नाही आणि तशा प्रकारचा झालो असतो. परंतु आता मी माझ्या पत्नीला म्हणालो, फार पूर्वी नाही, माझी भिंत उत्तम अशा बंदुकांनी भरलेली आहे ज्या मी खरेदी करू शकतो. हो, आणि मी विचार करतो त्या जुन्या घाणेरड्या कपड्यांबद्दल. आज रात्री माझ्याकडे 2 किंवा 3 चांगले सूट आहेत. आणि मित्र नाही, मला स्वतःला अरण्यात लपावे लागते लोकांपासून दूर ठेवण्याकरिता. कारण काय आहे? ते आहे माझ्या व्यक्तित्वामुळे? ते माझ्या शिक्षणामुळे आहे का? नाही. दयेमध्ये धनवान परमेश्वराने मला त्या परिस्थितीत पाहिले आणि माझे तारण केले. मला आठवते हातांद्वारे माझे मार्गदर्शन केले जसे एका आंधळ्या मनुष्याचे. मी पाहू शकत नव्हतो. माझ्या समोर असलेली प्रत्येक गोष्ट अस्पष्ट दिसत असे. मी माझ्या आयुष्यभर आंधळा राहिलो असतो, परंतु दयेमध्ये धनवान परमेश्वराने माझी दृष्टी परत दिली. मी 55 वर्षाचा आहे आणि अजूनही चांगली दृष्टी आहे. परमेश्वर दयेमध्ये धनवान एवढंच फक्त एक गोष्ट आहे असे मी म्हणू शकतो. एकेकाळी मंडळीकडे बरे होण्याकरिता मार्गाची तरतूद नव्हती. त्यांच्याकडे एक होते, परंतु त्यांनी तो नाकारला. परंतु दयेमध्ये धनवान परमेश्वराने त्यांच्याकरिता एक दैवी आरोग्याचे वरदान पाठवून दिले. ते हे आहे, आमच्या मध्ये तो पवित्र आत्मा वचन कायम करीत आहे चिन्हांद्वारे, जे त्या बरोबर आहेत. परमेश्वर दयेमध्ये धनवान. माझ्याजवळ येथे 2 किंवा 3 पाने आहेत. या ठिकाणी टिप्पणी लिहिलेले आहेत, परंतु मी ती स्पष्ट करण्याचा प्रयत्न करणार नाही, कारण मी आहे, मला जाणीव आहे की प्रार्थना रांग सुरू करण्याचा समय जवळजवळ झालेला आहे. परंतु परमेश्वर धनवान त्याच्या दयेमध्ये. आज रात्री तुमच्यापैकी पुष्कळ जे येथे आहेत, डॉक्टरांनी तुम्हाला निराश केले असेल. तेथे लोक बसलेले आहेत सरकणाऱ्या खुर्च्यांमध्ये, कदाचित ते तेथून कधीच बाहेर पडणार नाहीत. ते तेथेच राहण्याकरिता आहेत. त्यांच्यापैकी काही निरनिराळ्या प्रकारे पक्षघाती झाले आहेत. ते कधीही बाहेर येऊ शकणार नाहीत. त्यांच्यासाठी तेथे बाहेर येण्याचा कोणताच मार्ग नाही. परंतु दयेमध्ये धनवान परमेश्वराने एका प्रायश्चित्ताची तरतूद केली. तिला नाकारू नका, तिचा स्वीकार करा. तेथे बाहेर मनुष्य आहेत हृदयाच्या त्रासाने पीडित. तेथे लोक आहेत कर्करोगाने पीडित, ज्यांना डॉक्टर्स कोणत्याही प्रकारे बरे करू शकत नाही. तुम्ही आशेशिवाय आहात, मदतीशिवाय या जगामध्ये. परंतु दयेमध्ये धनवान परमेश्वराने तो पवित्र आत्मा खाली पाठवला आणि अगदी येथे आता त्याचा शब्द कायम करण्याकरिता, हे शाबित करण्याकरिता की तो काल आज आणि युगान युग सारखाच आहे. कारण आम्ही त्यास पात्र होतो, कारण परमेश्वर दयेमध्ये धनवान. आमेन. आता तोच एक आहे, तोच ती व्यक्ती आहे, तो प्रभू येशू ख्रिस्त. तो मेलेला नाही, परंतु तो मरणातून उठलेला आहे आणि तो युगानयुग जिवंत आहे. तो काल आज आणि सर्व काल सारखाच आहे. अद्याप ही केवळ तसाच त्याच्या दयेमध्ये धनवान जसा तो त्या स्त्रीसाठी होता, जी स्त्री रक्तस्रावी होती आणि ती गर्दीमधून वाट काढीत निघाली. तिच्यासाठी कोणतीच आशा तेथे नव्हती. त्या डॉक्टरांनी सर्व काही केले होते जे ते करू शकले. ती रक्तस्रावी स्त्री होती, ती मरणाच्या वाटेवर होती आणि तिने धन्याच्या वस्त्रांना स्पर्श केला. परमेश्वर दयेमध्ये धनवान बाजूला वळला आणि तिला तिच्या स्थितीविषयी सांगितले आणि ती या रक्तस्रावाच्या आजारापासून बरी झाली. एक दिवस एक छोटी ओंगळ वेश्या विहिरीजवळ गेली काही पाणी भरण्यासाठी. आशा रहित तिला वाईट टाकण्यात आले होते. त्या कुमारिकेपासून सर्वत्र लोकांपासून तिचे जीवन काही चांगले नव्हते आणि तिने विचार केला, प्रयत्न करण्यात काय फायदा आहे, मला बाहेर काढण्यात आले आहे, तेथे माझ्यासाठी काहीच उरलेले नाही. परंतु तिने पाहिले त्या बाजूला उभी असताना किंवा विहिराच्या बाजूला बसलेली असताना आणि तेथे एक मनुष्य बसलेला होता ज्याने त्या सर्व गोष्टी सांगितल्या ज्या तिने कधी केल्या होत्या. परमेश्वर दयेमध्ये धनवान. परमेश्वर आज रात्री अगदी तसाच धनवान आहे. त्याच्या दयेमध्ये अगदी आणि सारखाच जसा तो त्या दिवसात होता. परमेश्वर धनवान. मला वाटते आमच्याकडे 200 प्रार्थना कार्ड येथे आहेत किंवा आम्ही 200 लोकांना बोलावले आहे. आम्ही त्यांना बोलावणार आहोत आणि लोकांना रांगेत उभे राहू द्या. आम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करणार आहोत. परंतु ते करण्यापूर्वी की येथे काही नवीन लोक उपस्थित आहेत, सर्व अंधश्रद्धेपासून दूर व्हा. ही एक अंधश्रद्धा नाही, हे परमेश्वराच्या अभिवचनाचे प्रकटीकरण आहे. तुम्ही कशा प्रकारे पाहता यावर ते अवलंबून आहे. कोणत्याही मनुष्यामध्ये सामर्थ्य नाही, कोणत्याही मनुष्यामध्ये ती शक्ती नाही. परंतु आम्ही विश्वासी असल्यामुळे आम्हाला अधिकार आहे, सामर्थ्य नाही परंतु अधिकार. कोणीतरी मला विचारले फार पूर्वी नाही, म्हणाला, भाऊ ब्रॅनम, तुम्ही विश्वास करता काय की हे करण्यास तुमच्याकडे सामर्थ्य आहे? मी म्हणालो, माझ्याकडे मुळीच सामर्थ्य नाही, परंतु माझ्याकडे अधिकार आहे. प्रत्येक विश्वास धरणाऱ्याकडे तो आहे. जर तुम्ही तो नाकारता तर तुम्ही ते जे आहात तेथेच राहाल. परंतु तो जर तुम्ही स्वीकार कराल तर तुम्हाला अति समृद्ध करील, कारण परमेश्वर त्याच्या दयेमध्ये धनवान आहे. एका पोलिसाला बघा, रस्त्यावर बाहेर येथे उभा असलेला. त्याचे कपडे त्याच्यावर लोंबकळत आहे, तो इतका बारीक आहे. त्याच्या टोपीचे तुरे लोंबकळत आहेत आणि तो तेथे चालत गेला जेथे वाहने त्या रस्त्यावरून खाली येत आहेत. ताशी 50 मैल 300 अश्वशक्तीचे इंजिन त्यात आहे, त्याच्याकडे एक सायकल रोखण्याचे ही सामर्थ्य नाही, बरोबर आहे, परंतु निव्वळ त्याला ती शिटी वाजवू द्या आणि त्या हाताला वर करू द्या आणि पहा ब्रेक्स करकर आवाज करतील. त्याच्याकडे सामर्थ्य नाही परंतु त्याच्याकडे अधिकार आहे. संपूर्ण शहर त्याच्या पाठीशी आहे. आणि जेव्हा एक पुरुष किंवा स्त्री ही पर्वा करीत नाही तुम्ही कोणत्या परिस्थितीत आहात. तुमच्याकडे परमेश्वराचा अधिकार आहे अभिवचनाद्वारे, कारण तो धनवान आहे आणि त्याने अभिवचन दिले आहे अति समृद्ध करण्याचे. जर तुम्ही या पर्वताला म्हणाल या जागेवरून सरक आणि तुमच्या हृदयात संशय न घ्याल परंतु विश्वास कराल, जे तुम्ही म्हटलेत तसेच घडून येईल, तुम्हाला प्राप्त होऊ शकते जे तुम्ही म्हटले ते. तुमच्याकडे सामर्थ्य नाही परंतु तुमच्याकडे अधिकार आहे. लक्षात ठेवा, जेव्हा त्याने मला पूर्वी सांगितले होते, म्हणाला तू हृदयातील गुप्त विचार प्रकट करण्यास समर्थ होशील, कारण तो तुम्हाला ते आठवते, तुमच्यापैकी पुष्कळ फिनिक्सच्या रहिवाशांनो त्याने त्याबद्दल अभिवचन दिले आहे. जे अभिवचन तो देतो तो ते करतो. आणि येथे असलेल्यांपैकी काही जणांकडे ज्यांच्याकडे प्रार्थना कार्ड नाही त्यात संशय नाही. किती लोक आजारी आहेत आणि त्यांच्याकडे प्रार्थना कार्ड नाहीत, तुमचे हात वर करा. नक्कीच ठीक आहे, जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल अधिकार नाही सामर्थ्य नाही परंतु परमेश्वराच्या वचनाचा अधिकार. जी कामे मी करतो तुम्ही सुद्धा कराल. येशूने अभिवचन दिले लुककृत सुवार्ता 17:30 मध्ये की अगदी त्याच्या येण्यापूर्वी तेथे नोहाच्या समयासारखे असेल. मोशे किंवा नोहा तेव्हा ते खात आणि पीत होते आणि लग्न करीत होते आणि त्या दिवसापर्यंत त्यांना समजलेच नाही ज्या दिवशी नोहाने तारवामध्ये प्रवेश केला. तो म्हणाला तेथे त्याच प्रकारचा समय असेल. नंतर तो असे सुद्धा म्हणाला जसे ते लोटाच्या दिवसात होते आणि म्हणाला हे अशा प्रकारे घडून येईल त्या दिवसात जेव्हा मनुष्याचा पुत्र प्रकट केला जाईल, तेव्हा मनुष्याचा पुत्र प्रकट केला जाईल शेवटच्या दिवसात. आता पहा तो काय कशा प्रकारे मनुष्याचा पुत्र स्वतः प्रकट करील या दूताच्या व्यक्तित्वामध्ये जो मनुष्याचा पुत्र आहे. संपूर्णपणे अब्राहमाने त्याला एलोहिम म्हटले, तो मनुष्याचा पुत्र होता, स्वतःला प्रकट केले अगदी अन्य जातीचे जग जाऊन टाकण्यापूर्वी. त्याने ते कशा प्रकारे केले? विश्वास करणाऱ्यांकरिता, बनविलेल्या विश्वास असणाऱ्यांकरिता त्याने दोन प्रचारक खाली पाठवले त्यांच्याकरिता प्रचार करण्यासाठी. परंतु खऱ्या विश्वासणाऱ्यांसाठी तो उभा राहिला तंबूकडे पाठ फिरवून आणि तो म्हणाला अब्राहमा. तो अब्राहम होता त्या दिवशी थोड्या दिवसा अगोदर, परंतु तो आता अब्राहम आहे. तुझी पत्नी सारा कोठे आहे? म्हणाला ती तुझ्या पाठीमागच्या तंबू मध्ये आहे. म्हणाला मी माझे अभिवचन पाळणार आहे तुझ्याबद्दल, मी तुला भेट देणार आहे. ओ अब्राहम 100 वर्षाचा होता आणि सारा 90 वर्षाची होती, परंतु दयेमध्ये धनवान परमेश्वराने त्याचे अभिवचन पाळले. त्यांनी बालकाला जन्म दिला कारण परमेश्वर दयाळू आहे आणि तो दयेने भरपूर आहे. तो दयेमध्ये धनवान आहे, तो त्याचे अभिवचन पाळतो. लक्षात घ्या, त्याची पाठ तंबूकडे फिरवलेली असताना सारा हसली आणि म्हणाली या गोष्टी कशा घडू शकतील? मी वृद्ध आहे, मी माझ्या पती बरोबर सुख कसे उपभोगू शकेल एखाद्या लग्न झालेल्या तरुण स्त्रीप्रमाणे. का? तो 100 वर्षे वयाचा आहे, आमचे शारीरिक संबंध संपलेले आहेत खूप खूप वर्षापूर्वीच, हे कसे घडू शकेल? आणि ती त्या संबंधी हसली आणि तो दूत मनुष्याचा पुत्र तंबूकडे त्याच्या पाठ फिरविलेल्या अवस्थेत म्हणाला सारा का हसली? म्हणते या गोष्टी कशा घडू शकतील? ते काय होते? येशूने म्हटले लुककृत सुवार्ता 17:30 मध्ये की त्या दिवसांमध्ये ज्याप्रमाणे लोटाच्या दिवसात होते त्यासारखीच परिस्थिती अन्य जातीचे जग जाळून टाकण्यापूर्वी. तो म्हणाला तो मनुष्याचा पुत्र स्वतःला प्रकट करील त्या दिवसांमध्ये. त्याने अभिवचन दिले की मला की 4 अभिवचन देते असे की एक संदेश पुढे येईल, तो लोकांची पुनर्स्थापना करील, त्यामुळे पेंटिकॉस्टल संदेशाकडे आणि त्याच आशीर्वादात सहित जे त्या दिवशी त्यांना मिळाले. हे काय आहे? हा एक दोन पंखी गरुड आहे. दोन्ही जुना आणि नवा करार त्याच्या अभिवचनाचे एकत्रीकरण फडफडीत परमेश्वराचे हे पूर्ण करण्याकरिता जे बायबलने सांगितलेले अभिवचने तो ती करेल. आमेन. परमेश्वर दयेमध्ये धनवान, त्याने त्याच्या लोकांना या सांप्रदायिकतेमध्ये जाऊ दिले नाही. मालमत्तेमध्ये आणि जगाच्या गोष्टींमध्ये धनवान लौदिकिया मंडळीचे युग, परंतु त्याने एक सुटकेचा मार्ग तयार केला. लोकांनो त्यावर विश्वास ठेवा. परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देऊ. आमेन. परमेश्वर दयेमध्ये धनवान. या परमेश्वराच्या अनंत दया, तीच फक्त एक गोष्ट जी मी इच्छितो. त्याचे नीतिमत्व नव्हे, त्याचे नियमशास्त्र नाही, परंतु त्याची दया जिच्या करिता मी नेहमी हाक मारतो. परमेश्वर माझ्यावर दया कर. आमच्याकडे ती भावना आहे. मी पाहत होतो तेथे एक छोटी स्त्री आहे, येथे बाहेर आसनाच्या शेवटी बसलेली. भाई साहेब, येथे बाहेर तुमच्याकडे प्रार्थना कार्ड आहे का? तुमच्याकडे नाही. मी तुम्हाला हे दाखवू इच्छितो, परमेश्वर दयेमध्ये धनवान आहे. अलीकडे येथे तुम्ही फारच चिंताग्रस्त होता, तुम्ही नव्हता का? अगदी वाईट. आणि तुमचे डोळे खूपच खराब झाले होते. ते बरोबर आहे की नाही? ते बरोबर आहे. आता ते बदलले जाणार आहेत. परमेश्वर दयेमध्ये धनवान तुम्हाला हे विचारित आहे, जर तुम्ही हे विश्वास ठेवाल. आता तुमच्याकडे प्रार्थना कार्ड नाही, तुमच्याकडे काही सुद्धा नाही, परंतु ते तुमच्याकडे असण्याची गरज नाही. समजले? ती कृपा आहे ज्याच्यामुळे तुम्हाला बहाल करण्यात आली आहे. तेथे तो लहान सहान व्यक्ती बसलेला, अगदी तेथे समोर बसलेला, एक प्रकारच्या त्याच्या सहित अगदी येथे बाहेर बसलेला, तो एक प्रकारच्या त्याच्या शरीरावरील मासाच्या वाढीने त्रस्त आहे. तो अगदी अलीकडेच तेथे आलेले आहे. अलीकडे ते बरोबर आहे की नाही महाशय? ते बरोबर आहे. तुम्हाला माहित नाही ते काय आहे ते. तुम्ही त्या गोष्टीला घाबरून आहात. ते बरोबर आहे. एका जखमेमुळे ते झाले. ते झाले की नाही? तुमच्याकडे एक प्रार्थना कार्ड आहे का? तुमच्याकडे प्रार्थना कार्ड नाही. तुम्हाला त्याची गरजही नाही. परमेश्वर दयेमध्ये धनवान. ओ बंधू आणि भगिनीनो, परमेश्वरावर विश्वास ठेवा. त्याच्यावर संशय धरू नका. त्याच्यावर विश्वास ठेवा. ते बरोबर आहे. येथे एक मनुष्य बसलेला आहे, करड्या रंगाच्या सुटात, चष्मा घातलेला. येथे पहा महाशय, तुम्ही विश्वास ठेवता? परमेश्वर त्याच्या दयेमध्ये धनवान आहे. तुम्ही तेथे अंतर्गळाचा आजार घेऊन बसलेले आहात. तुम्ही विश्वास ठेवता काय की परमेश्वर ते अंतर्गळ बरे करू शकतो आणि तुम्हाला निरोगी करू शकतो? अगदी येथे आसनाच्या शेवटी बसलेला माझ्याकडे पाहत आहे. जर तुम्ही विश्वास ठेवता की परमेश्वर ते अंतर्गळ बरा करू शकतो, परमेश्वर ते तुम्हाकरिता करील. जर तुम्ही ते स्वीकाराल, तुम्ही ते विश्वास करता, तुम्ही ते स्वीकाराल, ठीक आहे, तुम्हाला ते मिळेल. जर तुम्ही फक्त ते विश्वास ठेवाल तर. दया कर. होय महाशय, येथे बाहेर एक स्त्री बसलेली आहे. ती तिच्या शरीरातल्या कमजोर रक्ताभिसरणाच्या क्रियेमुळे आजारी आहे. परंतु जर ती विश्वास ठेवील, परमेश्वर तिला बरे करील. जर ती विश्वास करील, मला वाटते ती ते गमावणार आहे अगदी निश्चित, कोणत्याही गोष्टीप्रमाणे. दया कर ही माझी प्रार्थना आहे. जसे मी अगदी स्पष्ट पाहतो ती स्त्री आहे. श्रीमती रायल, तुम्ही विश्वास ठेवता काय की परमेश्वर तो कमजोर रक्ताभिसरण बरे करील? जर तुम्ही इच्छा करता ते स्वीकारा. आमेन. केवळ विश्वास ठेवा. परमेश्वर चांगला आहे. तो आहे की नाही स्टेला? होय, ते बरोबर आहे. मी माझ्या आयुष्यात त्या स्त्रीला कधी पाहिलेले नाही, परंतु परमेश्वर त्याच्या दयेमध्ये धनवान. येथे दुसरी स्त्री बसलेली आहे, अगदी मागे पाठीमागे तेथे बसलेली आहे, अगदी तेथे मागे सरळ माझ्याकडे पाहत आहे. सुद्धा ती सुद्धा कमजोर रक्तभिसरणाच्या मुळे त्रस्त आहे. ती नुकतीच त्याबद्दल विचार करीत होती. मी त्या स्त्रीला माझ्या आयुष्यात कधीच पाहिलेले नाही. ते असताना की ही दुसरी स्त्री त्याचप्रमाणे आजारी आहे. माझ्याकडे पहा. तुम्ही विश्वास करता की मी परमेश्वराचा संदेश आहे किंवा त्याचा सेवक? तुम्हाला हृदयाचा आजार सुद्धा आहे. तर ते बरोबर आहे. तुमचा हात उंच करा. आता तो तुम्हाला नाही. परमेश्वर दयेमध्ये धनवान दाखवित आहे की तो येथे जिवंत आहे. आज रात्री या इमारतीमध्ये परमेश्वर दयेमध्ये धनवान. आमेन. येथे असू शकतील किती पापी आणि पतित आपल्या पायावर उभे राहतील आणि म्हणू शकतील, परमेश्वर त्याच्या दयेमध्ये धनवान, माझ्यावर दया करशील? तुमच्या पायावर उभे राहा. तुमच्याकरिता मी प्रार्थना करतो. जर तुम्ही ते विश्वास कराल की त्याला हवे, तुम्हाला आता दया हवी आहे. परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देवो. परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देवो. परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देवो. आणि तुम्हाला पतितानो, तुमच्या पायावर उभे राहा. परमेश्वर त्याच्या दयेमध्ये धनवान तुम्ही आहात. तुम्ही निश्चितच तुम्ही अजून इतके बधीर झालेले नाही या परिस्थितीत की तुम्ही पाहू शकत नाही की जे ते खरे अभिवचन या घटकेसाठी दिलेले. निश्चितच तुम्ही अजून संप्रदाय इतके गुरफुट गेलेले नाहीत आणि इतर गोष्टीत की तुम्ही पाहू शकत नाही की जे हेच अभिवचन आहे या घटकेसाठी. परमेश्वर दयेमध्ये धनवान. हे कोणी तुम्ही होता जे उभे राहिलात? मी थोड्याच मिनिटात प्रार्थना करणार आहे. माझी इच्छा आहे की तुमचा मार्ग कोणत्या तरी चांगल्या पूर्ण सुवार्ता मंडळीकडे नेण्याचा आणि ख्रिस्ती बाप्तिस्मा देण्याचा. परमेश्वर तुम्हाला पवित्र आत्मा देव. इथे कोणी दुसरा आहे का जो स्वतःच्या पायावर उभा राहील आणि म्हणेल मी आहे, माझे स्मरण व्हावे अशी इच्छा आहे. परमेश्वरा, तुझ्या दयेमध्ये मला स्मरण कर. जसे जीवन जगायला पाहिजे तसे मी जगलो नाही, कदाचित परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देव भाई साहेब आणि परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देव परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देव परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देव परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देव हे बरोबर आहे. परमेश्वर त्याच्या दयेमध्ये धनवान माझ्यावर दया कर भगिनी परमेश्वर तुला आशीर्वाद देव येथे आहे. आणखीन येथे किती आहेत म्हणतील मी उभा राहीन. माझी इच्छा आहे की परमेश्वराने जाणून घ्यावे की मला दयेची गरज आहे की योग्य जीवन जगलो नाही मी अशा प्रकारे जगलो आणि तशा प्रकारे मी वर आणि खाली झालो परंतु मला त्याची दया हवी आहे. भावा परमेश्वर तुला आशीर्वाद देव. कोणीतरी दुसरा म्हणू देत परमेश्वर त्याच्या दयेमध्ये धनवान. बहिणी परमेश्वर तुला आशीर्वाद देव. बहिणी परमेश्वर तुला सुद्धा आशीर्वाद देव. येथे मागे परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देव. ते बरोबर आहे. परमेश्वर त्याच्या दयेमध्ये धनवान. परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देव. पाठीमागे तेथे परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देव. परमेश्वर तुमच्यावर दृष्टी करो तेव्हा तुमच्या पायावर उभे राहा. म्हणाल हे करण्याने काही चांगले होईल का भाऊ ब्रॅनम? नक्कीच उभे राहा आणि ते किती वेगळे आहे ते पहा. जर तुम्ही खरोखरच तुमच्या हृदयात प्रामाणिक आहात परमेश्वर दयेमध्ये धनवान आहे. त्याची इच्छा नाही की कोणाचाही नाश व्हावा परंतु ते सर्व पश्चातापाकडे वळावे. परमेश्वर त्याच्या दयेमध्ये धनवान. हे परमेश्वरा माझ्यावर दया कर. आता येथे असलेल्यांपैकी ज्यांच्याकडे ही प्रार्थना कार्डे आहेत ते काय होते ए आणि बी असे नाही का? ए आणि बी ज्यांच्या जवळ ए चे प्रार्थना कार्ड आहे ते सर्व लोक येथे या बाजूला उभे राहा आणि बी प्रार्थना कार्ड असलेले त्यांच्या पाठीमागे उभे राहतील. तशीच विचार करतो जर येथे असलेले काही सेवक ज्यांना ह्यात भाग घेणे आवडेल मला मदत करण्यात जर ते येथे असतील तुम्हाला वर येणे आवडेल. मला येथे फार आनंद होईल तुमची मदत घेण्यात कारण आम्हाला प्रार्थना करण्यात आनंद वाटेल आणि प्रार्थना तुमच्या बरोबर करण्यात. हे बायबलने सांगितले जे विश्वासणारे त्यांच्या बरोबर ही चिन्हे असतील. होय महाशय माझ्या नावात भूते बाहेर काढतील ते नवनवी भाषा बोलतील. आम्ही ते केले आहे का? परमेश्वराच्या कृपेद्वारे आम्ही नाही परंतु दयेमध्ये धनवान परमेश्वराने त्याचे वचन पाळण्याकरिता केले. परमेश्वर आता त्या सरकणाऱ्या खुर्च्या जर तुम्हाला त्या येथे अगदी खाली समोरच्या भागात ठेवण्याची इच्छा असेल आम्ही त्यांच्याकरिता अगदी येथे प्रार्थना करू. त्यांना दोन रांगेमधील रस्त्यामधून येतपर्यंत खेचण्याची जरुरी वाटणार नाही. सर्व काही ठीक होऊ द्या. त्यांना अगदी येतपर्यंत येऊ द्या. आम्ही निश्चितच त्यांच्याकरिता प्रार्थना करू त्यांच्यापैकी प्रत्येक जण. परमेश्वर त्याच्या दयेमध्ये धनवान. आता तुम्ही त्या उजव्या बाजूला उभे राहाल काय थोड्या मिनिटाकरिता? भाऊ ब्राऊन तुमच्या बरोबर आलेत का? उद्या येत आहेत. मी आशेमध्ये होतो की ते येथे असतील. कुठे कुठे आहेत भाऊ? आउटलॉ कुठे आहेत भाऊ? त्यांच्यापैकी काही लोक जे येथे वर माझ्या बरोबर होते जेव्हा मी पहिल्या खेपेस आलो असताना. आम्ही पुन्हा येऊया. तुम्हाला आठवतंय त्या जुन्या पद्धतीच्या प्रार्थना रांगा जेव्हा आम्ही तेथे उभे राहत असू तोपर्यंत की मला एका बाजूने तुम्हाला धरावे लागत असे आणि कोणीतरी दुसऱ्या बाजूने मी इतका अशक्त होत असे. किती लोक त्या फार पूर्वीच्या सभांमध्ये होते अगदी सुरुवातीला. इकडे लक्ष द्या. तुम्हाला आठवते पूर्वी तेथे मी तुम्हाला सांगितले की येशू ख्रिस्ताने मला सांगितले की जर मी प्रामाणिक राहिलो तर या गोष्टी घडून येतील. हे बरोबर आहे. आमच्याकडे कधी अशा प्रकारे नव्हता जसे त्या प्रकारे त्या दिवसात परंतु त्या घडल्या कारण परमेश्वर त्याच्या दयेमध्ये धनवान आहे आणि त्याच्या अभिवचनाशी निष्ठावंत आहे. आमेन आमेन. परमेश्वराची स्तुती असो. हालेलुया. ओ मी इतका आनंदी आहे. मी त्यांच्या पैकी एक आहे. आमेन. ओ हो तसे लोक जवळजवळ सगळीकडे आहेत ज्यांची संपूर्ण अंतकरणे पेटलेली आहेत त्या ज्वालेने जी पेंटिकॉस्टच्या दिवशी पडली जिने त्यांना शुद्ध आणि पवित्र केले. ओ ती आता माझ्या हृदयात धगधगत आहे. ओ त्याच्या नावाला गौरव असू दे. मी इतका आनंदी आहे की मी म्हणू शकतो की मी त्यांच्या पैकी एक आहे. ओ मी एक दुर्दैवी दुःखी गरीब अंध दुर्दैवी जसा मी होतो आणि आता त्याच्या दयेद्वारे त्याची विपुल दया मी परमेश्वराचे राज्य दृष्टीने पाहू शकतो. आमेन. किती सुंदर आहेत त्याच्या आज्ञा. माझ्या भावा अगदी सरळ उभा राहा तुझ्या कुबड्यांवर. जर तू उठू शकत नाही तर ठीक आहे अगदी तेथे उभा राहा. आम्ही अगदी खाली येऊन आणि तुमच्याकरिता प्रार्थना करू. आणि आता ए आणि बी चे प्रार्थना कार्डे रांगेमध्ये येऊ द्या तेथे त्या दुसऱ्या बाजूला आणि आम्ही त्यांच्याकरिता प्रार्थना करणार आहोत. सेवक बंधूनो तुम्ही निश्चित असाल जर तुम्ही विश्वास करता रोग्यांवर हात ठेवणे तुम्ही सरळ येथे या आणि माझ्या बरोबर या व्यासपीठावर उभे राहा. आम्ही आजाऱ्यांसाठी प्रार्थना करणार आहोत. आता तुम्ही लोक जे त्या रांगेमध्ये उभे आहात जर तुम्ही विश्वास करू शकता की परमेश्वराची समक्षता येथे आहे की तो पवित्र आत्मा आता आमच्या मध्ये आहे अगदी तंतोतंत तेच करीत आहे जे त्याने सांगितले की तो करील. जर माझ्याकडे तुम्हाला बरे करण्याची सामर्थ्य असते तर मी ते नक्कीच केले असते. जर माझ्याकडे तुम्हाला बरे करण्याचा कोणताही मार्ग असता तर मी नक्कीच तो केला असता. माझ्याकडे तो नाही. मी परमेश्वराने मला एक छोटे दान दिले आहे. मी एक चांगला प्रचारक सुद्धा नाही. माझ्याकडे पुरेसे शिक्षण सुद्धा नाही ज्यामुळे एक प्रचारक म्हणून गणला जाईल. या दिवसात ज्यांना प्रचारक म्हणून म्हटले जाते तेव्हा जेव्हा येथे अनुभव दैवी शिक्षणाच्या अनुसार अनुभव असणे जरुरी आहे आणि तेथे एक विशिष्ट उच्च पदवी असणे जरुरी आहे आणि इत्यादी इत्यादी. मी त्याच्याकरिता लायक ठरू शकत नाही परंतु परमेश्वर माझे हृदय पाहत असताना आणि त्याला ठाऊक आहे की मी त्याच्याकरिता काहीतरी करू इच्छितो. मला त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची इच्छा आहे. एक मनुष्य मला त्या दिवशी म्हणाला मला वाटते तुम्ही केवळ एक चांगली व्यक्ती आहात श्री ब्रॅनम, परंतु मी विश्वास करतो तुम्ही प्रामाणिकपणे चूक आहात. तुम्ही संपूर्णपणे इच्छेच्या बाहेर आहात. तुम्हाला माहित आहे का शेवटी तुम्हाला दोषी ठरवण्यात येईल. आणि मी म्हणालो पहा मी तुम्हाला काहीतरी सांगू इच्छितो. मी हे सांगणार आहे की तुम्ही बरोबर असू शकाल. केवळ वादविवादासाठी मी हे बोलतो. जर मी चूक आहे जे मी विश्वास करतो मी चूक नाही. परंतु जर मी चूक असतो आणि मला ठाऊक झाले असते अगदी आता की 100 वर्षाच्या वयाच्या होईपर्यंत जिवंत राहणार आहे आणि तो मला शेवटी दोषी ठरवणार आहे जीवनाच्या शेवटी आणि मला म्हणेल विलियम ब्रॅनम तुझी योग्यता नाही माझ्या स्वर्गामध्ये येण्याची. चालता हो बाहेरील अंधकारात. तुम्हाला माहित आहे काय मी त्याची सेवा करीन माझ्या जीवनाच्या प्रत्येक दिवशी मी जाईपर्यंत कशाही प्रकारे. कारण माझी लायकी नसताना त्याने मला इतके आशीर्वाद दिले आहेत की मला जीवनाहूनही अधिक आहे. तो सर्व काही आहे जे मी हे सर्व काही मी आहे. जे सर्व काही कधी मी बनण्याची आशा धरून आहे ते मी त्याच्या कृपे आणि दयेद्वारे साध्य केले आहे. मी दुर्दैवी दुःखी कंगाल अंध होतो परंतु कृपेद्वारे त्याने मला बरे केले आणि मी निरोगी आणि मजबूत आहे परमेश्वराच्या कृपेद्वारे. माझी नजर चांगली आहे. मी खाल्ले प्यायलो ज्या कशाची मला गरज होती ते सर्व मिळाले. त्याने कधीही माझ्या इच्छा पुरवण्याबाबत अभिवचन दिले नाही परंतु माझ्या गरजा पुरवण्याबाबत. आणि जर मला त्या दिवशी बाहेर टाकण्यात आले आणि मी जाणले मी पाहू शकत नाही मी कुठे असेन ते. परंतु जर मला कळले की मी चूक होतो आणि परमेश्वराने मला चूक होण्यासाठीच निवडले मी चुकीचाच राहू इच्छितो. आणि कारण की मी त्याच्या इच्छेप्रमाणे करू इच्छितो. हे आहे मी त्याच्यावर प्रेम करतो तरीही मी त्याच्या इच्छेप्रमाणे घडेल असे करू इच्छितो. आता हे फार मोठे विधान आहे परंतु मला आशा वाटते तुम्हाला ते समजले ज्या प्रकारे ज्या आत्म्यात मी ते बोललो. समजले मी त्याच्या इच्छेप्रमाणे करू इच्छितो. मी त्याला काही वेळेस काही गोष्टींसाठी विचारतो तो त्याचे डोके हलवून म्हणतो नाही. मी केवळ इतका आनंद करू शकतो त्याबद्दल की जणू काही त्याने होय म्हटले त्याप्रमाणे. कारण आम्ही नेहमीच त्याला विचारले पाहिजे तुझ्या इच्छेप्रमाणे घडो. त्याचे नकार केवळ जसे आहेत जणू त्याची ती इच्छा आहे ते केवळ आहे ते पुष्कळ अधिक चांगले आहे त्याच्या होकारापेक्षा. जर ती त्याची इच्छा तसे करावे आहे ते जेव्हा तुम्ही खरोखरच त्याच्यावर प्रेम करता. आमेन. जर मी त्याच्याविषयी बोलण्यास सुरुवात केली मी केवळ आता थांबू शकत नाही. ओ तो इतका खरा आहे. मदासाठी तो इतका खरा आहे. मित्र हो तो आहे जे सर्व मी आहे. जे सर्व कधी मी बनू शकेन जे सर्व कधी बनण्याची मी अपेक्षा करतो ते ख्रिस्तामध्ये मुळावलेले आहे त्याच्या वचनामध्ये. मी आज रात्री आभारी आहे पवित्र आत्म्याच्या साक्षीबद्दल संदेशाबद्दल. मला ठाऊक आहे कदाचित काही लोक कदाचित त्याबरोबर अमान्य होतील परंतु जसे मी तुम्हाला सांगितले आहे मी संदेश देण्याकरिता कर्तव्यानिशी बांधला गेलेलो आहे. एक चिन्ह पुढे गेले आणि परमेश्वर एक चिन्ह केवळ तो परमेश्वर आहे हे दाखवण्यासाठी पाठवत नाही. एक संदेश एक आवाज त्या चिन्हाच्या पाठी मागे नेहमीच अनुसरतो. कोणीही हे जाणतो येशू चिन्ह व चमत्कार करीत आला. तो एक महान व्यक्ती होता जेव्हा तो चिन्ह आणि चमत्कार करीत होता. परंतु जेव्हा त्याने विश्रांती घेण्यास सुरुवात केली आणि संदेश प्रचार करण्यास सुरुवात केली मी आणि माझा पिता एक आहे. ओहो ते त्यांच्याकरिता चुकीचे होते. समजले. परंतु चिन्हाच्या मागोमाग आवाज आलाच पाहिजे. मोशेला 2 चिन्हे दिली गेली होती आणि प्रत्येक चिन्हाला एक आवाज होता. ते बरोबर आहे. मी त्यावर प्रचार केला आहे येथे काही दिवसांपूर्वी कुठेतरी त्या विषयावर. त्या चिन्हाचा तो आवाज त्याला असलाच पाहिजे. एक आवाज त्या चिन्हाचा. ते बदलत असते. ते नेहमीच त्या प्रकारे असते. जर ते तसे नसेल तर मग ते परमेश्वरापासून आलेले नाही. तर एखादा मनुष्य एक विलक्षण विशेष सेवा कार्य घेऊन प्रसिद्ध होतो जी बायबलमध्ये सापडते ते सत्य आहे म्हणून आणि तो मनुष्य सरळ त्या जुन्या सांप्रदायिक सिद्धांतामध्येच राहतो तर ते विसरून जा. ते काहीही नाही. परमेश्वर त्या प्रकारची गोष्ट घेत नाही. ती गोष्ट तो सडलेला माना आहे ज्याच्यामध्ये वाळवी लागलेली आहे किंवा वळवळणारे किडे किंवा तुम्हाला जे काही त्याला नाव द्यायची इच्छा आहे. 40-50 वर्षापासून अद्याप तो जुना माना खाण्याच्या प्रयत्नात जो मागे पुष्कळ वर्षापूर्वी पडला होता आणि इस्रायलच्या संतान त्यांच्या प्रवासात प्रत्येक रात्री नवीन मानना पडला. ते बरोबर आहे. तुम्ही ते अधिक राखून ठेवू शकत नाही. आम्ही जे झालेले त्या दुसऱ्या युगावर जगत नाही. आम्ही नवीन मानना खात आहोत. स्वर्गातील ताजा मानना आमच्या प्रवासामध्ये जसे जसे आम्ही पुढे पुढे जातो. आता आपण आपली मस्तके लावूया. प्रभू परमेश्वरा, तू इतका खरा आहेस. तुझी समक्षता प्रभू मी कृपेबद्दल विचार करतो. आम्ही तुला पुष्कळ गोष्टी करताना नुकतेच पाहिले आहे. आम्ही ऐकले आहे तुला नवीन भाषेत बोलताना त्याचा अनुवाद करताना पाहिले आहे तुझ्या लोकांद्वारे. हे परमेश्वरा, तुला पाहिले आजारांना बरे करताना, अंधाचे डोळे उघडताना, लंगड्याला चालविताना, बहिऱ्याला ऐकण्याकरिता, मुक्याला बोलण्याकरिता बरे करताना. किती महान व सामर्थ्यवान परमेश्वर तू आहेस. आणि नंतर हे बघण्याकरिता जे तू या शेवटच्या दिवसांमध्ये हे अभिवचन दिले आहेस, तरी आमच्याकडे अनेक भौतिक नकल करणारे आहेत. यद्यपि ते फक्त असे घोषित होते की तेथे एक खरा परमेश्वर आहे, कुठेतरी तो खरोखर सत्य आहे. आणि मी प्रार्थना करतो स्वर्गीय पित्या, आज रात्री की आम्ही इतके परमेश्वराच्या जाणीवेने भरून जाऊ की आम्ही पाहू की तू येथे आहेस. आणि हे लोक जे रांगेमध्ये आहेत, जेव्हा ते रांगेमधून पुढे सरकतील, प्रभू आम्ही हे करीत आहोत कारण आम्ही त्यांना एक अभिवचन दिले आहे. आणि तू म्हटले ही चिन्हे त्यांच्या बरोबर असतील जे विश्वास धरतील. येथे हे सेवक बंधुजन उभे आहेत, असे मनुष्य जे तू निवडलेले आहेत जगाचा पाया घालण्यापूर्वी, हे बनण्याकरिता जे ते आज रात्री आहेत. तुला माहित होते तेथे एक जग होण्यापूर्वी की आज रात्री आम्ही येथे उभे राहू, कारण तू अनंत आहेस. म्हणून आम्ही प्रार्थना करतो स्वर्गीय पित्या, आज रात्री की जसे हे आजारी लोक पंगू, अंध, लंगडे, कर्कभोग रस्त जे काही ते असेल जे या रांगेमधून पुढे सरकतील, त्यांना ही जाणीव होऊ देत की तो परमेश्वर जो हृदयातील गुप्त गोष्टी जाणतो त्यांना बरे करील जर ते फक्त ती गोष्ट स्वीकारतील, फक्त त्यावर पाहतील आणि समजतील. तो मनुष्य ज्याने पितळेच्या सर्वावर दृष्टी केली, जणू काही तो एक याजकाचा पितळेचा तुकडा आहे, तो कधीही बरा होऊ शकला नाही कारण त्याच्याजवळ ज्ञान नव्हते की ते काय होते. आणि आज प्रभू सारखाच आहे. जर त्यांनी एका वरदानावर दृष्टी टाकली, त्याच्याबद्दल विचार करतात की त्यांना मदत करण्यास तो समर्थ आहे, तर त्यांच्याकडे समज नाही. हे फक्त समर्थन आहे परमेश्वराच्या उपस्थितीचे जी येथे आहे आरोग्य देण्याकरिता. ते मंजूर कर पित्या, असे होऊ देत येशू ख्रिस्ताच्या नावात. मला ती छोटी पियानिस हवी आहे. जर तिची इच्छा असेल, पुरुष किंवा स्त्री जो कोणी असू दे, तेथे वर जाण्याकरिता आणि हे गीत वाजवण्याकरिता. तो महान डॉक्टर आता जवळ आहे, तो करुणा कर येशू. जर तिची इच्छा असेल, जेथे कुठे ती पियानिस्ट आहे, आता ते आहे. मला आठवते एक माझी पहिली आरोग्य सभा फोर्टवेली इंडियाना, एक छोटी आमिष मुलगी बसलेली, तो पियाना वाजवित होती. तो महान डॉक्टर आता जवळ आहे, तो करुणा कर येशू. व्यासपीठावर एका छोट्या मुलीला माझ्याकडे आणण्यात आले. ती पंगू होती आणि मी जेव्हा प्रार्थना करीत असताना त्या मुलीकरिता तिने माझ्या हातातून उडी मारली आणि व्यासपीठ पार करीत खाली धावत गेली. तिची आई बेशुद्ध पडली. तिच्या आजीने हात रुमाल वर फेकला आणि रडायला सुरुवात केली. आणि आता ही छोटी आमिष मुलगी, तिला कशाबद्दल काहीही माहीत नसताना, पेंटिकॉस्टल बद्दल काही, कारण ती आमिष मंडळीचे घटक होती, परंतु ती वाजवत होती. तिचे लांब केस खाली पडले, ती आत्म्यात उठली आणि अन्य भाषेत गाऊ लागली. आणि त्या गाण्याच्या तालाशी आणि ते पियानोच्या पट्ट्या खाली आणि वर हालचाल करू लागल्या, वाजवू लागल्या. तो महान डॉक्टर आता जवळ आहे, तो करणाकर येशू. आमेन. तो काल, आज व युगानुयुग सारखाच आहे. आता आपण प्रार्थना करूया. आता जसे आता प्रत्येक जण तेथे बाहेर आहेत, प्रार्थना करूया. तुम्ही लोक जे रांगेमधून येत आहात, जेव्हा आम्ही तुमच्यावर हात ठेवू, लक्षात ठेवा, येशूने म्हटले जर तुम्ही त्यावर विश्वास ठेवाल तर तुम्ही बरे व्हाल. तुम्ही ते विश्वास करता? चला आता आपण सर्वजण गाऊया. He speaks
let's just close our eyes now. We sing, hearts to change. Oh, hear the voice of Jesus. Sweetest note in Seraph's song. Sweet. Father God, move upon the people now. Son, oh Jesus, let said Jesus.
परमेश्वर पित्या, लोकांवर आता तू हालचाल कर. तो महान, आता जसे तुम्ही त्यामधून चालत जाणार, आता येथे आहे. माझा शब्द घ्या किंवा तुम्ही स्वतः त्यावर विश्वास ठेवा. तो येथे आहे. येथे बाहेर असलेले प्रत्येक जण प्रार्थनेमध्ये राहा लोकांच्या करिता. ते सर्व विश्वास धरतात. या प्रकारे तुमचा हात उंच करा. म्हणा, मी विश्वास करतो. येथे हा मनुष्य बसलेला आहे. ह्या उद्देशाने मी माझे बोलणे लांबविले. तो कर्करोगाने मरत आहे. तो ह्या कुबड्यांवर आहे. तेथे कोणताही मार्ग या जगात नाही त्या माणसाकरिता, जेणेकरून तो जगू शकेल. परमेश्वराबाहेर त्याच्या सर्व आतड्यांमध्ये कर्करोग पसरलेला आहे आणि तो मरणार आहे जर ती परमेश्वराच्या दये खातीर नसती तर. आणि मला वाटते मी केवळ करू शकलो उत्तेजनार्थ शब्द या माणसाकरिता. तुम्हाला ठाऊक आहे, डॉक्टर्स आता तुमच्याकरिता काही एक करू शकत नाही. तुम्ही त्याच्या पलीकडे आहात, समजले? आणि तुम्ही आहात. तुम्हाला फक्त एकच संधी आहे आणि ती ख्रिस्तामध्ये आहे, समजले? आणि भावा, तू मी सुद्धा एके दिवशी मरणार आहे. तुम्हालाही जावे लागेल. जर येशू थांबून राहिला तर मला तेथे पलीकडे तुला भेटणे भाग आहे. न्यायदंडाच्या निवाडा मंडळासमोर उभे राहणे. आणि ह्या रात्री तुम्हाला माहित आहे, दूरदर्शन मध्ये असल्याप्रमाणे दूरदर्शन आमची प्रत्येक वेळी हालचाल टिपून घेते. आम्ही जेव्हा आमचे बोट हलवतो काही ते नमूद करून घेते. प्रत्येक शब्द जो आम्ही बोलतो तो नोंद केला जातो. आता पहा, दूरदर्शनाने ते शाबित केले आहे. आता दूरदर्शन एका चित्राची निर्मिती करत नाही, ते फक्त त्या लहरी एकत्र करून दूरदर्शन मध्ये घालते, समजले? ते त्याची निर्मिती करीत नाही. तेथे दूरदर्शन होते जेव्हा आदम पृथ्वीवर चालत होता. तेथे दूरदर्शन होते जेव्हा मोशे तांबड्या समुद्रातून पार आला. तेथे दूरदर्शन होते एलिया कार्मेल पर्वतावर जेव्हा होता, समजले? परंतु त्यांनी ते आता केवळ शोधून काढले, समजले? आणि आता प्रत्येक ठिकाणी मी, प्रत्येक हालचाल आम्ही करतो आणि प्रत्येक आवाज, त्यामुळे एक ध्वनिमुद्रिका वाजली जाते, ती आम्हाला न्यायाच्या दिवशी भेटेल. प्रत्येक हालचाल जी आम्ही करतो ती आम्हाला तेथे भेटणे जरुरी आहे. आणि मला प्रत्येक शब्दाबद्दल उत्तर द्यावे लागेल जे मी तुम्हाला बोललो. एक सेवक म्हणून मला ते करावेच लागेल, कारण मला त्याबद्दल जबाबदार धरील. आता मी जर करू शकलो मी तुम्हाला बरे करीन, कारण तुम्हाकडे अगदी थोडाच वेळ बाकी आहे. जर परमेश्वराकरिता नसेल, आता मी खाली येतो आणि तुमच्यावर प्रार्थना करतो. कसे करावे? जसे मला माहित आहे तसे. भावा, जगामध्ये काही एका अशा प्रकारे त्या स्थितीत बसलेल्या मनुष्याकरिता मी करू शकलो तर मी ते करीन. आणि मला तुम्हाला विचारू द्या. पहा, तुम्ही अगोदरच बरे झालेले आहात, कारण येशूने म्हटले तुम्ही झालेले होता, समजले? त्याला मारलेल्या फटक्यांनी आम्ही बरे झालो होतो. आता तुम्ही ते तुमच्या हृदयाच्या तळापासून स्वीकार करू शकाल तर आता तू मरणार नाहीस, परंतु तू जगशील. आता पहा, आता आम्हाला माहित आहे की दूरदर्शन या खोलीतून येत आहे. आम्हाला ते माहित आहे. आम्ही ते पाहू शकत नाही. आम्हाला ते दिसत नाही. आमचे डोळे तसे बनवलेले नाहीत. आमची इंद्रिय ते ग्रहण करू शकत नाही. त्यासाठी आम्हाला एक बनवलेली नळी घ्यावी लागेल किंवा जे काही ते आहे, बिलोरी काच ते ग्रहण करून घेण्यासाठी अशाच रीतीने परमेश्वराची उपस्थिती आहे. आम्ही त्याला पाहू शकत नाही, परंतु आम्ही जाणतो तो येथे आहे. येशू ख्रिस्त सारखाच आहे. हा त्याने नुकतेच स्वतःला जाहीर केले. कशा रीतीने तो स्वतःला जाहीर करतो. आता रोग बरे करण्याची गोष्ट, जर तो आता येथे उभा राहिला असता तर तुम्हाकरिता अधिक काही करू शकला नसता. पहा, दुसरे काहीही नाही. तर परमेश्वराचा पुत्र येथे उभा राहिला असता, जो तो आहे तो येथे आहे, परंतु तो तुमच्याकरिता अधिक काहीही करू शकला नसता, कारण त्याने अगोदरच येथे स्वतःची ओळख करून दिली आहे. समजले? आणि आता तो अगदी येथे आहे केवळ त्याचप्रमाणे तुम्हाला आरोग्य देण्याकरिता आणि तुम्हाला चांगले करण्याकरिता. आणि तेथे त्या छोट्या स्त्रीने मला सांगितले, म्हणाली, तुम्ही आशीर्वाद मागितला आणि भविष्यवाणी केली किंवा काहीतरी तिच्यावर की तिला एक मूल प्राप्त व्हावे. त्या सरकणाऱ्या खुर्चीमध्ये बसलेली असताना आणि तिने केले, तिला मूल प्राप्त झाले. आणि आता जी स्त्री येथे बसलेली आहे, तिच्या गळ्यातील गाठीवर शस्त्रक्रिया झाली आणि त्यामुळे ती पक्षघाती झाली. ठीक आहे, आम्ही केवळ त्या प्रकारच्या इतक्या गोष्टी घडताना पाहतो. आता छोट्या बहिणी, मला ठाऊक आहे तू एक खरीखुरी ख्रिस्ती आहेस. परमेश्वराने तुला तेथे का बसावयास लावले मी जाणत नाही. मला वाटते कदाचित ह्या कारणामुळे की तुझ्याकडे विश्वास आहे. तू विश्वास मिळवण्याचा प्रयत्न करीत आहेस त्यातून बाहेर पडण्याकरिता. समजले? परंतु आता पहा, आम्ही केवळ तो मिळवण्याचा प्रयत्न करू नये. आता तो आमच्याकडे असला पाहिजे. समजले? आणि केवळ तेथे जाऊया. तेच सर्व काही तेथे आहे त्याकरिता. ते अगदी आता सुरुवात होणार आहे आणि आम्ही बरे होणार आहोत. आणि तुम्ही लोक जे तेथे बाहेर त्या खुर्च्यांमध्ये बसलेले आहात, जेथे कुठे किंवा जे कोणी तुम्ही आहात, केवळ स्मरण करा की ख्रिस्त येथे उपस्थित आहे. आता तुम्ही म्हणाल, येथे कोणी आहे का? माझे चित्र प्रकट होत असताना तुम्ही पाहता का? ओ होय, अगदी प्रभू येशू ख्रिस्ताचे शब्द सुद्धा जे तो बोलला जेव्हा तो येथे पृथ्वीवर होता. ह्या जागेतून ते जात आहे ते कधीही मरत नाही. किती लोकांना ठाऊक आहे की हे वैज्ञानिक रित्या खरे आहे. ठीक आहे, ते काय आहे? नंतर तो आत्मा ते वचन जे लिहिलेले आहे ते ग्रहण करतो आणि ते प्रकट करतो. ओ गौरव असो, तो येथे आहे, तो अगदी आता येथे आहे, तो प्रभू. आम्ही इतके पुष्कळ पाहिले आहे, त्याने इतके पुष्कळ केले आहे की जोपर्यंत आम्ही केवळ एक प्रकारे, तुम्हाला ठाऊक आहे, एक प्रकारे आम्ही त्यावर अडखळून पडलो आहोत. जर आम्ही ते जाणून घेतले केवळ काहीतरी दंतकथेप्रमाणे नाही, काही दैवी अभ्यासाच्या भाषेत, परंतु ते प्रमाण जे त्याने अभिवचन दिले की तो ह्या दिवसात स्वतःला प्रकट करील, येथे तो आहे ते जाहीर करीत अगदी येथे आमच्या समोर अगदी ह्या वेळेस. किती अद्भुत गोष्ट आहे ती, अद्भुत नाही का? आता तुम्ही विश्वास ठेवता, तुम्ही त्यावर विश्वास ठेवाल. विश्वास धर, तू मरणार नाही, तू जगणार आहेस आणि तू परमेश्वराला गौरव देणार आहेस. परमेश्वराला गौरव देणार आहेस. तुझा बाप्तिस्मा झाला आहे का? तू एक ख्रिस्ती आहेस. तू आहेस का? आणि तू एक ख्रिस्ती आहेस. ठीक आहे, तुला परमेश्वराच्या गौरवासाठी जगण्याची इच्छा आहे. तर मग माझ्या भावा, जीवन जग प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात जग. आणि बहिणी, तू परमेश्वराच्या गौरवाकरिता चालू इच्छिते आणि तुझ्या बालकाची काळजी घे, तर मग चालू लाग बहिणी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात. तुम्ही तुमच्यापैकी प्रत्येक जण त्याप्रमाणे करा. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विसरू नका. हे वेस्टवर्ड हो मोटेल येथे आज रात्री परमेश्वराच्या उपस्थितीने येथे ओळख करून दिली. तो कोणत्याही व्यक्तीचा सन्मान करीत नाही. त्याची इच्छा आहे केवळ तुम्ही विश्वास करा. आता तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवता? आमेन. परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देवो. आता आम्ही आपले मस्तक लवूया. मला माहित नाही की त्यांनी कोणाची निवड केली आहे सभा बरखास्त करण्याकरिता. भाऊ मिशिगन येथे आहे, अगदी येथे. ये भावा, तो प्रार्थनेद्वारे सभा बरखास्त करणार आहे. परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देवो.